मी येथे माझा मित्र जोसेफ बोज पाहून जरा अचंबित झालो आणि मी सभोवती वळालो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी थोडा वेळ घेतला. आता आपण देवाच्या वचनाकडे वळूया. इब्री लोकांस पत्र पहिला अध्याय. मी त्यांतील काही भाग पहिले दुसरे आणि तिसरे वचन वाचू इच्छितो यासाठी की या रात्री तुमचे लक्ष या विषयाकडे वेधावे. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारिस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उद्भवलोकी राजवैभवांच्या उजवीकडे बसला. आता आपण आपले मस्तके प्रार्थनेसाठी झुकवूया आणि आता त्याच्या दिव्य उपस्थितीत जर तुमची एखादी विनंती असेल जी तुम्हाला त्याला सांगण्यास आवडेल तुम्ही तुमचे हात वर करा आणि ती तुमची विनंती आहे ती परमेश्वर मान्य करील. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही आता तुझ्या सिंहासनासमोर तुझा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावरील विश्वासाद्वारे येत आहोत आणि आम्हाला ही खात्री देण्यात आली आहे की जर आम्ही त्याच्या नावाने काही मागू तर ते दिले जाईल. आणि तुला आमच्या इच्छा आणि आमच्या गरजा माहीत आहे आणि तू अभिवचन दिले आहेस की तू आमच्या सर्व गरजा भागवशील. म्हणून पित्या, तू आम्हाला शिकविल्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करीतो. तुझे राज्य येवो, तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण होवो जशी ती स्वर्गात पूर्ण आहे. आज रात्री आमची विनंती तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे आणि आम्हास ते सौभाग्य प्रदान कर. प्रभू, वचनाला आणि सर्व वक्त्यांना आणि ऐकणाऱ्यांस अभिषेक आणि या रात्री पवित्र आत्मा येऊ दे आणि आम्हामध्ये वचन कार्य करू दे, कारण आम्ही त्याच्या नावाने मागतो. आमीन. तुम्ही बसू शकता. मला समजले आहे की उद्या सकाळी फुल गॉस्पल बिझनेसमॅनची न्याहारी आहे. सहसा जेथे त्यांची सभा असते त्यांच्या न्याहारीच्या वेळी मला बोलण्याचे सौभाग्य लाभो. या समयात ती एकमेव संघटना आहे जी एक संघटना नाही परंतु फक्त एक समूह आहे जिचा मी घटक आहे. ती ख्रिश्चन बिझनेसमॅन आहे आणि आता मी त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलतो. आता या रात्री आपण विश्वास करीतो की हे जगणे व्यर्थ जाणार नाही. मी तुमच्याकडे जणू थकलेलो, थकलेला घसा आणि थोडा श्वास नलिके संबंधी त्रास त्यापासून झाला. मी तुसान येथून आलो जेथे खरोखरीच ते चांगले व कोरडे वातावरण होते आणि मी येथे आलो आणि इथले वातावरण चांगले आणि आर्द्र आहे म्हणून तेथे अगदी विरुद्ध आहे. जर तुम्हाला सर्वांकडे येथे पाणी असेल तर तुम्ही आमच्या मार्गात पाठवा, आम्हाला ते आवडेल. परंतु तुम्ही अर्थात ते करू शकत नाही. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तेथे एक दाखला आहे. अरिझोनात आपल्या सर्व गोष्टी आपले झाडे काट्यांनी भरलेली आहेत. सर्वत्र काटे आहेत. ते अशासाठी की ते कोरडे हवामान आहे. आता जर तेच झुडू येथे वाढले तर त्याला चांगली पाने येतात. पहा, ते पाण्याशिवाय आहे. याच कारणामुळे ते काटेरी बनते आणि जेव्हा चर्च जीवनाच्या पाण्याशिवाय बनते ते कोरडे आणि काटेरी बनते. सर्व गोष्टी ते काटे बोचतात आणि लागतात. परंतु जेथे जीवनाचे पाणी वाहते ते पानांना उघडते आणि त्यांना मऊ, परिपक्व आणि गोड, पवित्र आणि देवाला ग्रहणीय करते. म्हणून प्रभू परमेश्वर आम्हास या रात्री पाणी शिंपडू यासाठी की आम्ही काटेरी बनू नये परंतु आपण चांगली पाने बनावी की रस्त्याकडचे लोक आपल्या सावलीत झाडाखाली बसावी आणि त्यांच्या जीवास विसावा मिळावा. आता या रात्री जर प्रभूची इच्छा असेल तर मी हे वचन घेऊन इच्छितो आणि मी अलहानचा माईक जितका होईल तितका जवळ खेचत आहे कारण आवाज निघत नाही. मी येथे इब्री लोकास पत्रातला एक एक वाचत आहे. मी हा विषय घेऊ इच्छितो. देव स्वतःची ओळख त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे देतो. मी ते पुन्हा सांगू का? कारण येथे ध्वनी लहरीचा आवाज चांगला नाहीये. देव स्वतःची ओळख त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे देतो. आता बहुतेक कुठलीही गोष्ट त्यांच्या गुण वैशिष्ट्यांद्वारे ओळखल्या जातात आणि माझ्याकडे येथे काही वचने आहेत जी मी आणि टिप्पणी करा की मला त्यांचा संदर्भ देण्यास आवडेल. आता कुठल्याही गोष्टींची गुण वैशिष्ट्यांनुसार ते काय आहे ओळखले जाते. आता जसे सर्व सृष्टीत फुले बहुतेक वेळा त्यांच्या गुण वैशिष्ट्यांनुसार ओळखली जातात. जर ते एका जातीच्या जवळपास आहेत तर त्या फुलाच्या गुण वैशिष्ट्यांनुसार दुसरे फुल काय आहे ते ओळखता येईल. आणि जंगली जीवनात कित्येक वेळा मी एक शिकारी आहे आणि तुम्ही ज्या प्राण्यांची शिकार करता तुम्हाला त्याची गुण वैशिष्ट्ये माहीत असले पाहिजे, किंवा कधी तुम्ही निश्चितच फसविले जाऊ शकता. उदाहरणार्थ वर ब्रिटिश कोलंबिया येथील स्टोन शिप. मी या मागील पाने गळण्याच्या हंगामात युकन खाली होतो. काही बंधुजन तेथे माझ्या बरोबर होते आणि आम्ही शिकार करीत होतो. आता जर तुम्हाला फरक माहित नाही, जेव्हा तुम्ही मेंढी किंवा हरणाचा त्यांच्या पाऊल खुणावरून पाठलाग करिता तुम्ही फरक सांगू शकत नाही. तुम्ही चतुर शिकारी असल्याशिवाय, कारण ते एकाच प्रकारच्या पाऊल खुणा करतात. जेव्हा ते धावतात ते उड्या मारतात. आणि जेव्हा तुम्ही एखादा दूरवर उभा असलेला पाहता त्याचे डोके लपवलेले असते का, तुम्हाला क्वचितच फरक कळतो. ते शेपटीच्या भागात अंदाजे सारख्याच आकाराचे असतात. ते सफेद असतात, अगदी हरणासारखे. त्यांच्याशी बोलणे खूप कठीण असते, परंतु त्याची शिंगे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख देतात. त्यांच्या शिंगाद्वारे मेंढरांची शिंगे गोल असतात आणि हरणाची शिंगे तीक्ष्ण दमदार फाट्यांसारखी असतात. आणि दुसरी गोष्ट, हरिण खाण्यासाठी वस्तुत उंचावर जात नाही. आणि नंतर बकरी चालताना देखील तेथे बकरीमध्ये एक स्वभाव वैशिष्ट्य असते आणि एक मेंढी, की तुम्हाला त्यांच्यातील फरक कळला पाहिजे. जेव्हा तुम्ही वर असता, कारण ते दोघेही उंच डोंगरात राहतात, तुम्हाला फरक कळला पाहिजे. परंतु जर तुम्ही निरीक्षण केले, बकरी चालत असता स्वतः अडखळते, जिथे मेंढी चालताना त्यांचे पाय खाली अशा प्रकारे टाकते. त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे तो त्याच्या पाऊल खुणा करतो. तुम्हाला तुमच्या शिकारीच्या जनावराची ओळख त्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार होते. ते काय करतात आणि ते कसे वागतात आणि ते काय खातात आणि सर्व गोष्टी, त्यांची ओळख त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार होते. आणि तुम्ही उडी मारता आणि पाहता तेथे काय घडते. तुम्ही सांगू शकता की ते त्या मार्गाने गेले. तुम्ही निरनिराळ्या प्राण्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगू शकता. तुम्ही कधी अवलोकन केले आहे का? मला माहित नाही की तुमच्या इथे ते आहेत किंवा नाही. येलो हर्मर ठीक आहे, फडफडणे हे त्यांच्यासाठी योग्य नाव आहे. आणि एक जय पक्षी येलो हर्मरच्या आकाराचाच आहे. आणि तुम्हाला माहित आहे दोघे उडणारे आहेत. ते दोघेही साधारणपणे एकाच जातीचे पक्षी आहेत. जर तुम्ही रंग बघू शकत नाही, परंतु त्यांचे फक्त निरीक्षण करा, तुम्ही येलो हर्मर कोण आहे हे सांगू शकता. जय पक्षी उडतो हा काहीसा मधमाशी सारखा आहे, परंतु येलो हर्मर त्याचे पंख उडवतो. जसे तो आपले पंख उडवतो तो खाली जातो आणि वर, खाली मग वर. पहा, तो त्याला स्वतःला बंधन घालतो अशा प्रकारे. आणि तुम्ही त्याच्या उडण्याच्या प्रकाराद्वारे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य सांगू शकता. आणि जर तुम्ही क्वेल पक्षी पाहिला, जेव्हा तो बाहेर येतो तो अशा प्रकारे वर येतो. आणि तुम्ही जर दलदलीच्या प्रदेशात असाल, जेथे क्वेल पक्षी आणि दलदलीच्या प्रदेशात आढळणारा लांब चोचीचा पक्षी तुम्हाला शिकाऱ्यांना ते माहीत आहे. विल्सन येथील दलदलीच्या प्रदेशात आढळणारा लांब चोचीचा पक्षी आणि जॅक येथील पक्षी, ते त्यांच्या बाहेर जाण्याच्या आणि आत येण्याच्या त्यांच्या सवयीनुसार ओळखले जातात. ते त्यांच्या उडण्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखले जातात की ते कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत. त्या कारणामुळे जर तुम्ही फक्त त्यांना ऐकाल, तुम्ही ते कोण आहेत ते सांगू शकता. ज्या प्रकारे तो बाहेर जातो तो कोण आहे, त्याच्या उडण्याच्या स्वभाव वैशिष्ट्याद्वारे. त्याचप्रकारे एक पुरुष आणि एक स्त्री, ते दोघेही मनुष्य आहेत, परंतु स्त्रीची स्वभाव वैशिष्ट्ये पुरुषांपेक्षा वेगळी आहेत. काही काळ अगोदर मी येथे सोलोमन आणि राणी याविषयी वाचत होतो. माझ्याकडे तुम्हाला प्रचार करण्यासाठी येथे माझा लहान संदेश, दक्षिणेची राणी जी सोलोमनला भेटण्यासाठी आणि त्याची पारख करण्याचे दान पाहण्यासाठी आली. मी त्याविषयी वाचत होतो, येथे फार काळ लोटला नाही. आणि ते म्हणाले की सोलोमनापुढे असलेल्या अनेक कोड्यांपैकी एक होते, ते हे होते, या राणीने एका स्त्रीला किंवा स्त्रियांना घेतले आणि त्यांना पुरुषांचे कपडे घातले. आता ते त्या दिवसात अपरिचित होते, परंतु आज ते निश्चितच अद्यावत आहे. आणि तुम्हाला माहित आहे ते चुकीचे आहे. बायबल सांगते की एका स्त्रीने ते करू नये. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालणे हे तिच्यासाठी घृणास्पद आहे. आणि न बदलणारा परमेश्वर तसे बोलला आहे, म्हणून ते सत्य आहे. म्हणून आपल्याला कळते की सोलोमन त्यांना पाहण्याशिवाय अधिक करू शकला नाही. त्यांनी त्यांना चालताना किंवा काहीतरी करताना पाहिले आणि लगेच बोलला, त्या स्त्री आहे. पहा, तो त्या स्त्रीच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे सांगू शकला. ज्या प्रकारे तिने स्वतःला हाताळले की ती स्त्री होती आणि पुरुष नव्हता. आणि काहीही गोष्टी त्या प्रकारे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी निगडीत आहेत. त्याचप्रमाणे जसे काही लोक डावरे असतात आणि उजवे असतात. ते त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. ज्या प्रकारे ते वागतात तुम्ही सांगू शकता की तो उजवा आहे की डावखुरा आहे. ज्या प्रकारे ते वागतात, ज्या प्रकारे ते नेहमी डाव्या हाताने किंवा उजव्या हाताने करतात. आणि लक्षात ठेवा, येशूकडे तसे काहीतरी होते की दोन हात बहुते ते सारखेच असतात. त्यांचे अंगठ्याचे ठसे, बोटांचे ठसे, पाच बोटे लहान पहिले आणि असेच सर्व सारखेच असते. उजव्या हातासारखेच डाव्या हातांची तशीच बोटे, बहुधा हातांचा सारखाच आकार, अगदी सारखेच असतात. आणि फक्त एकच फरक त्यांच्यात असतो, तो म्हणजे एक डावा आणि दुसरा उजवा आहे. तेथे एकच फरक आहे जो तुम्ही सांगू शकता. एक डावा आहे, दुसरा उजवा आहे. म्हणून तेव्हा त्यात येशू म्हणाला, तेथे मी एक मुद्दा सांगू इच्छितो. मत्तय 24 मध्ये येशू म्हणाला की शेवटल्या दिवसांत आत्म्याची स्वभाव वैशिष्ट्ये अशी असतील की ते साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवतील. पहा, तुम्ही तुमचा हात घ्या आणि जरा तो वर करा. पहा, जर तुम्ही लक्ष दिले नाही, त्यांच्यातील एक सर्व बाजूने दुसऱ्या सारखाच दिसतो, परंतु त्यांच्यातील एक डावा आणि दुसरा उजवा आहे. तशाच प्रकारे अंतिम दिवसांत आत्मे आहेत, ते काहीसे सारखेच आहेत, परंतु त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. त्यावरून ते ओळखता येतात. एक बरोबर आहे आणि दुसरा चुकीचा आहे, आणि ते त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखता येतात. देवाचा आत्मा त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार ओळखता येतो. समजले? देवाचा आत्मा आणि मंडळीचा आत्मा. तेथे मंडळीचा आत्मा आहे आणि देवाचा आत्मा पूर्णपणे मंडळीच्या आत्म्यासारखा मुळीच नसतो. तेथे एक संप्रदायाचा आत्मा असतो. तेथे राष्ट्रांचा आत्मा असतो. तेथे राष्ट्रांचा आत्मा असतो, प्रत्येक राष्ट्रांचा. जेव्हा मी तेथे जातो, तुम्ही तेथे जाता, तुम्हाला एक वेगळा आत्मा आढळतो. मी फिनलँडला गेलो, चांगले लोक, परंतु तेथे एक फिनिश आत्मा होता. मी जर्मनीत जातो, तेथे जर्मन आत्मा आहे. इथे फार काळ गेला नाही, काही वर्षा अगोदर जेव्हा आम्ही इंडियानात राहत होतो, मी माझ्या पत्नी समवेत एका लहान सुपर मार्केट मध्ये जात होतो. मी आताच घरी आलो होतो. आम्हाला काही खाणे आणण्यासाठी जायचे होते आणि तेथे माझ्या मार्गावर, तो उन्हाळ्याचा समय होता, तुम्ही यावर कदाचित विश्वास ठेवणार नाही, परंतु आम्ही एका स्त्रीला पाहिली जिने एक पोशाख घातला होता आणि तो इतका विचित्र होता, त्याने मला धक्का बसला. मी म्हणालो, तेथे पहा, ते विचित्र दिसते. त्या स्त्रीने एक पोशाख घातलेला आहे, त्यांच्यातील इतरांनी कपडे घातले होते जो स्त्रीसाठी बनवलेला नव्हता. आणि ते म्हणाली, मी म्हणालो, तो केवळ अमेरिकेचा आत्मा आहे. समजले? अमेरिकेचा आत्मा. आता अमेरिकेचा आत्मा, हा, ते एक ख्रिस्ती राष्ट्र मानले जाते, परंतु या राष्ट्राचा आत्मा ख्रिस्ती नाही. ते कदाचित ख्रिस्ती राष्ट्र म्हणून संबोधले जात असे, परंतु त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यात ते लाखो मैल त्यापासून दूर आहेत. म्हणून ती स्त्री, मी म्हणालो, ती म्हणाली, बरे, आपण अमेरिकी नाहीत का? मी म्हणालो, नाही, आम्ही येथे राहतो, हे आमचे राष्ट्र आहे. आम्ही यामध्ये राहतो, आम्ही यावर प्रेम करीतो, हे जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र आहे, परंतु तरीही आम्ही अमेरिकी नाही. मी म्हणालो, आम्ही वरून जन्मलो आहोत, पवित्र आत्मा खाली आला आणि आम्ही एका राज्याचे आहोत, ते या जगाचे नाही. मी म्हणालो, तेच कारण आहे की आमच्या बहिणी पोशाख घालतात, लांब केस ठेवतात, मेकअप करीत नाही. पहा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांची एक ओळख प्रभूला पवित्र अशी वरून आहे. त्या कारणामुळे आम्ही एक राज्य शोधत आहोत. आपण एका राजाला शोधत आहोत जो येईल आणि त्याच्या प्रजेला त्याच्या राज्यात नेईल. आणि ते त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखले जातात की त्यांची संपत्ती या पृथ्वीवरील किंवा या राष्ट्रांची नाही, ती वरून गौरवांतील आहे. म्हणून ते अशा शहराचा शोध करीत आहेत ज्याचा बांधणारा आणि बनविणारा परमेश्वर आहे. ते खऱ्या अर्थाने ओळखले जातात. मला वाटते माझा आवाज तुम्हाला रात्री प्रचार करण्यासाठी पुरेसा आहे, परंतु मी त्यापासून दूर जातो. आता त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखले जातात. आपल्याला इस्रायलाच्या समयांतील एक चांगले उदाहरण येथे मिळते. जे वचन दत्त देशात आले आणि देवाने त्यांना त्याच्या अभिवचनानुसार बोलावले, त्याने अब्राहमला म्हटले की तो त्याची संतती या परक्या राष्ट्रात 400 वर्षे राहील आणि मग तो त्याला त्याच्या महान सामर्थ्य हाताने सोडवी. आणि ते नंतर एका देशात गेले जो अभिवचनाचा होता, जिथे दुधामदाचे प्रवाह वाहत होते. आणि जेव्हा तेथे अभिवचनाचा समय जवळ आला, तेथे फारो आला, ज्यास योसेफाच्या महान कृत्ये जी त्याने त्यांच्यात केली होती त्याची माहिती नव्हती. आणि देवाने मोशे नावाचा संदेश उभा केला आणि या मनुष्याला मिस्रांती सर्व ज्ञान शिकविलेले होते यात संशय नाही, परंतु तो एक महान चलाक विद्वान मनुष्य होता, कारण तो मिस्री ज्ञान शिकवू शकत होता. दिसण्यास अगदी योग्य, सोडवणूक करण्यासाठी योग्य मनुष्य होता. परंतु तुम्हाला माहित आहे, ज्यास आपण कशा सोडवणूक म्हणतो आणि देव कशा सोडवणूक म्हणतो यात काही फरक आहे. आता लक्ष द्या, हा मनुष्य त्याच्या सर्व नीतीमूल्यासहित होता. त्याला ठाऊक होते त्याचा जन्म इस्रायलाच्या संततीची सुटका करण्यात झाला आहे. तरीही त्याच्या सर्व शिक्षणासह या सर्वाविषयी त्याला माहीत होते आणि माहीत होते की त्याला देवाने हे काम करण्याकरिता बोलावले आहे. त्याच्याकडे त्याचे सर्व, त्याच्याकडे त्याची कलेची पदवी आणि त्याची PhD आणि LLD आणि अशाच अनेक, आणि तो इस्रायलाची सोडवणूक करण्यास गेला आणि पूर्णतः अयशस्वी ठरला. आता लक्ष द्या, असे दिसत होते त्याचा पाय मिस्राच्या सिंहासनावर फारो बनण्यासाठी होता, की तो इस्रायलाच्या संततीची सुटका फारो झाल्यानंतर करू शकत होता, कारण तो त्या सिंहासनासाठी पुढील व्यक्ती होता. परंतु तुम्हाला समजले की त्या प्रकारे करताना देवाची स्वभाव वैशिष्ट्ये लोकांना सोडविताना ओळखता आली नसती. तो म्हणाला तो त्यांना सोडवी, तो त्यांना त्याच्या सामर्थ्य हाताने सोडवी. मोशे त्याच्या सामर्थ्य सैन्याने नव्हे, परंतु परमेश्वर आपल्या सामर्थ्य हाताने. आपण पाहतो की हा संदेश पळून जातो आणि रानात 40 वर्षांसाठी राहतो. फारोला त्याच्यामध्ये शिक्षण घालण्यास 40 वर्षे लागली आणि देवाने ते त्याच्यापासून काढण्यास 40 वर्षे घेतली. म्हणून आपण पाहतो एके दिवशी तो वाळवंटा मागे प्रभू परमेश्वराला एका जळत्या झुडपात भेटतो, अग्निस्तंभाच्या रूपात एका झुडपांत पाहतो आणि त्याला त्याचे पायजोडे काढण्यास सांगितले जाते, की ज्या भूमीवर तो उभा होता ती पवित्र होती. आता या चांगल्या सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तीकडे पहा, जो होता त्याला देव भेटल्यानंतर बदललेल्या स्वभाव वैशिष्ट्यांकडे लक्ष द्या. कधी कधी देव गोष्टी अशा साध्या रीतीने करीतो आणि अशा मूर्ख रीतीने करीतो असे एक विचार करणाऱ्यांना वाटते. लक्ष द्या, एक मनुष्य जो पूर्णतः अपयशी झाला होता त्याच्या सर्व मिस्री सैनिकासह आणि त्याच्या सभोवतालच्या सगळ्या गोष्टी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या सर्व शिक्षणाने त्याच्या वयाच्या 40व्या महत्वाच्या वर्षी, येथे तो 80 वर्षाचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची बायको खेसराच्या दोन्ही बाजूला पाय टाकून बसलेली आहे तिच्या लेकरांसह आणि एक काठी त्याच्या हातात. मिस्राकडे ते घेण्यासाठी निघाला. तुम्ही हास्यास्पद दृश्याबाबत बोलता, परंतु तो देवाचे स्वभाव वैशिष्ट्य प्रकट करीत होता, कारण त्याच्याकडे एक मनुष्य होता जो त्याच्या वचनावर विश्वास ठेवी. तेच सर्व आहे. ही गोष्ट अशी होती, तुम्ही कल्पना करू शकता की एक मनुष्य स्वारी करण्यासाठी मिस्रास निघाला जिथे एक सैन्य अपयशी ठरले होते, परंतु ते काय होते? त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, त्याच्या युक्त्या बदलल्या होत्या. तो प्रभूच्या नावाने चालला होता. मी जो आहे तो आहे. ती गोष्ट अशी त्याने जिंकले, त्याने केले, कारण तो प्रभूच्या सामर्थ्याने चालला होता. त्याच्या मार्गात इस्रायलाला वचनदत्त देशाकडे नेत होता. तो त्याच्या भावाच्या संपर्कात आला, त्याच्या संप्रदायांतील भाऊ मवाब. आता मवाब अधर्मी व्यक्ती होता. तो लोटाच्या मुलींचे संतान होता. त्याच्यातून निघालेली एक संतती मवाब होती. आता तेथे वर मला वाटते की तुम्ही या दोन राष्ट्रांकडे लक्ष द्यावे जे विरुद्ध आहेत. तेथे मिसर होता, एक लहान विखुरलेले, जाण्यासाठी दुसरे राष्ट्र नाही, कोणी अमलदार किंवा राजा नाही किंवा कोणीच नाही किंवा त्यांच्यात कोणी मान्यवर नाही, फक्त लोक त्याच्या वचनदत्त देशाच्या मार्गावर. आणि तेथे त्यांना मवाबाच्या देशांतून जावे लागणार होते. ते वचनाच्या दृष्टीने योग्य होते. आणि मवाब ही यहोवावर विश्वास ठेवणारा होता आणि त्यांच्याकडे एक संदेष्टा होता आणि इस्रायलांकडे ही संदेष्टा होता. दोघांकडे संदेष्टे होते. आणि आता लक्ष द्या, ते अशा जागी आले होते जेथे त्या संघटित राष्ट्रांचा संदेष्टा या इतर राष्ट्रांना शाप देण्यासाठी खाली येत होता, कारण ते प्रवासी होते. राहण्यासाठी ठराविक जागा नव्हती, म्हणून ते खाली आले आणि त्या दोन संदेष्टांकडे पाहू लागले. जेव्हा मूलभूत रीतीने पाहिले ते दोघेही अगदी बरोबर होते, कारण बलामाकडे पहा, जो बिशप त्यांना म्हणाला, आता तुम्ही माझ्यासाठी 7 वेद्या बांधा, 7 हा देवाचा पूर्ण क्रमांक आहे, जो सात मंडळी युगाला निर्मितीच्या सात दिवसांना दर्शवितो. असेच पुढे, आता लक्ष द्या, सात देव सात मध्ये पूर्ण होतो, सात वेद्या आणि प्रत्येक वेदीवर एक बैल ठेवावा. आता ती अगदी तीच वेदी होती जी इस्रायलाच्या छावणीत होती. तेथे खाली ते इस्रायलात होते, तीच वेदी तेथे वर होती आणि तोच यज्ञ, एक बैल आणि एक बैल, संदेष्टा आणि एक संदेष्टा, दोन राष्ट्रे परस्पर विरोधी. या दिवसांत ज्यात आपण राहत आहोत त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे. जर आपल्याकडे त्यात जाण्यासाठी वेळ असता, लक्ष द्या, देव हे दाखल्यात करीत होता की आपण तुलनेत पाहू शकतो. पहा, आता बलामाला प्रत्येक वेदीवर एक मेंढा हवा होता. ते त्याच्या येणाऱ्या मसीहावरील विश्वास प्रकट करीत होता. एक मेंढा, नर मेंढा, तोच यज्ञ होता जो त्यांनी खाली इस्रायलात इस्रायलाच्या छावणीत वर तेथे मवावात केला होता. मूलभूतरित्या ते दोघेही बरोबर होते, परंतु मूलभूतरित्या शिकवणुकीतही, पहा, परंतु खाली इस्रायल छावणीतील एका संदेष्टाकडे देवाचे स्वभाव वैशिष्ट्य होते आणि देवाचे वचन, तो त्या युगासाठी असलेला देवाच्या अभिवचनासह होता, कारण तो वचनदत्त देशाकडे जाणाऱ्या मार्गात होता. समजले? आता मूलभूतरित्या पाहिले, बलाम बालात मोशे सारखा ओळखला जात होता. परंतु तुम्ही पाहिले, मोशे देवाचा खरा संदेष्ट असल्याने त्याच्याकडे केवळ मूलभूत गोष्टीच नव्हत्या, परंतु देवाची ओळख होती. समजले? तो त्या समयाच्या अभिवचनाच्या कर्तव्य मार्गात होता. नोहाच्या समयाच्या नाही, परंतु त्या समयासाठी मी तुला अशा भूमीत नेईन जेथे दुधाचे आणि मधाचे प्रवाह वाहतात. ते त्यांच्या मार्गावर होते आणि इस्रायल त्यांच्या संदेष्टा मोशे त्या समयाच्या संदेशाने ओळखला जात होता. देवाचे स्वभाव वैशिष्ट्य मोशेत दिसत होते. अग्निस्तंभ त्यांच्या मागे चालत होता. त्याच्या कृतीत प्रायश्चित्त होते, शब्दात नव्हते, परंतु ते कृतीत होते. काय होणार यात नाही, आता काय आहे. लक्ष द्या, त्यांच्याकडे पितळी सर्प होता जो लोकांच्या आजाराकरिता आणि रोगांकरिता उंच केला गेला होता. म्हणजे मोशे दैवी आरोग्याचे प्रात्यक्षिक करीत होता. त्याच्याकडे प्रायश्चित्त होते. पितळी सर्प दर्शवित होता की देव त्यांच्या छावणीत आहे आणि लोक त्या पितळी सापाकडे पाहत होते आणि बरे होत होते. त्यांच्याकडे त्यांच्या मागे चालणारा प्रहार झालेला खडक होता आणि तो त्यांच्यामध्ये जीवनाचे पाणी, आनंद आणि तारण ठेवण्यासाठी देवाची ओळख देत होता. यासाठी की त्यांनी नाश पाहू नये, परंतु त्यांना सार्वकालिक जीवन मिळावे, ते दर्शक होते. तो रानांतील प्रहार झालेला खडक प्रहार झालेल्या ख्रिस्ताचे दर्शक आहे. नंतर ते अभिवचनाप्रमाणे प्रवास करीत होते. ही दुसरी ओळख जे देवाचे स्वभाव वैशिष्ट्य दाखवते. ते मूलभूतरित्या किती वचनाबरोबर होते याविषयी काही नाही. त्याच्याकडे मूलभूत गोष्टी होत्या, तसेच ओळख आणि देवाचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्यात होते. देव स्वतः त्याची ओळख देतो. दोन संदेष्टे, ते दोघेही संदेष्टे आणि दोघेही मूलभूत विश्वासणारे, परंतु देव त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख मोशेमध्ये देत होता, कारण त्याच्याकडे देवाची स्वभाव वैशिष्ट्ये त्याच्या सह होती. आता पुन्हा देवाची स्वभाव वैशिष्ट्ये नेहमीच दैवी अद्भुत असतात, कारण तो दैवी अद्भुत आहे. देव अद्भुत आहे. ते नेहमीच या आजच्या आधुनिक युगाच्या विचारांसाठी असामान्य आहे. तुम्हाला ते माहीत आहे, देवाने नेहमीच त्यांच्या योजनांचा नायनाट करून नाराज केले आहे, कारण प्रत्येक युगांतील धार्मिक समूह जे होऊन गेले आहेत आणि एकदाही एकाही व्यक्तीने किंवा लोकांच्या समूहाने त्यांना संदेशावर संघटित केले नाही, परंतु जे मरण पावले आणि ते निघून गेले आणि कधीच पुन्हा उठले नाहीत, तेथे इतिहास नाही. लुथरन्स, प्रेस्बिटेरियन्स, मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट, पेंटिकॉस्टल्स आणि असे अनेक कधीच पुन्हा उठले नाहीत. जेव्हा ते संघटित होण्यास गेले, देव व्यक्तींबरोबर व्यवहार करतो. लक्ष द्या, तो या प्रकारच्या विचारांसाठी इतका असामान्य आहे. पहा, आपण एका कलाकडे वळतो आणि आपल्याला त्या प्रकारे विश्वास ठेवावा लागतो आणि तेव्हा परमेश्वर त्याच्या वचनासह येतो ज्याचे त्याने अभिवचन दिलेले असते आणि त्याची ओळख त्या वचनामध्ये देतो. हा समूह त्याबरोबर जाऊ शकत नाही कारण तो त्यात विश्वास ठेवत नाही. पहा, तो स्वतःला त्यापासून वेगळे ठेवतो. योसेफ असारखा, जो दाविदाचा पुत्र होता आणि एक चांगला मनुष्य योसेफ, मरियेचा पती, तो एक चांगला मनुष्य होता आणि निसंशय तो बायबल व गुंडाळी सतत वाचत असे कारण आणि मसीहा येण्याची वाट पाहत होता आणि त्या शास्त्रलेख माहित होता की तसे घडणार आहे. यशया म्हणाला, कुमारी गर्भवती होईल. आता तो या तरुण मुलीबरोबर जात होता. मरिया कदाचित 18 वर्ष वयाची असेल आणि तो कदाचित थोडा मोठा असेल आणि जेव्हा त्यांचे वाग्दत्त लग्न होण्यासाठी झाले होते ती आई होणार आहे असे कळले. आता ही गोष्ट योसेफासाठी कठीण होती, यात शंका नाही. परंतु मरियाने गॅब्रियलच्या भेटीविषयी त्याला काय सांगितले, परंतु आपण पाहतो ज्या प्रकारे त्याची स्वभाव वृत्ती त्याला चालवित होती त्याने त्यावर संशय दर्शविला. आता त्यांचा विवाह होण्यापूर्वी ती आई होणार असल्याचे कळले आणि बायबलमध्ये त्यासाठी शिक्षा ही मृत्यू आहे, धोंड माराद्वारे. अविवाहित स्त्री जी आई होणार आहे तिला धोंडमार केले जात असे. इस्रायलमध्ये वेश्या व्यवसाय नव्हता, त्यास बाहेर काढले होते. म्हणून आपण अनुवादाच्या पुस्तकात हे पाहतो ते आपणास हे सांगते. आता आपल्याला आढळते की मरिया असे दिसत होते जणू काही ती योसेफाचा उपयोग तिने जे कृत्य केले त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत होती. कारण जर ती त्यांचा विवाह होण्या अगोदर आई होणार होती हे कळले होते तेव्हा तिला धोंडमार केलाच पाहिजे आणि आता तिला कोणीतरी हवे होते जो तिच्यासाठी रक्षणकर्ता म्हणून उभा राहू शकेल आणि तसे दिसत होते. ही शक्यता होती, ते जणू काही ते ती करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु योसेफ तिच्या मोठ्या सुंदर डोळ्यांत पाहत होता आणि ती म्हणाली, योसेफ, गॅब्रियल मला म्हणाला, पवित्र आत्मा तुझवर छाया करी आणि तू गर्भवती होशील. तुझ्यामध्ये जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याचा आहे, त्यास देवाचा पुत्र असे संबोधले जाईल. आणि योसेफ तो त्याला त्यावर विश्वास ठेवायचा होता, परंतु ते इतके असामान्य होते जसे पूर्वी कधीच घडले नव्हते आणि आजही अगदी तसेच आहे. जर माझ्याकडे लोकांना एखाद्या असामान्य गोष्ट दाखविण्याचा मार्ग आहे, जर तो वचनाद्वारे ओळखला जातो मग त्याचे स्वभाव वैशिष्ट्य ते काय आहे हे सिद्ध करतात. तेथे देव कार्यरत आहे. योसेफाला हे माहीत असायला हवे होते, त्याला माहीत हवे होते एक कुमारी गर्भवती होईल, परंतु तो त्याविषयी प्रामाणिक होता. तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा तो विचार करीत होता. आणि तेव्हा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले. तुम्हाला कधी त्याचे आश्चर्य वाटले का, त्याने स्वप्नात का दर्शन दिले? त्या दिवसात त्यांच्यात कोणी संदेष्टा नव्हता. त्याचे स्वप्न इतके सोपे होते त्याचा अर्थ सांगण्याची गरज नव्हती. म्हणाला, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. समजले? तेव्हा ते ठीक झाले. समजले? तो त्याच्याकडे स्वप्नात आला दुसऱ्या पद्धतीने. परंतु तुम्हाला समजले, तेथे त्या वचनाची ओळख देण्यास कोणी संदेष्टा नव्हता की हीच ती कुमारी आहे जी गर्भवती होईल. समजले? म्हणून त्याने त्याला स्वप्नात दर्शन दिले कारण तो प्रामाणिक होता आणि नीतिमान आणि एक चांगला मनुष्य होता. आणि मी विश्वास करीतो देव कोणत्याही चांगल्या मनुष्याकडे कोणत्याही मार्गाने येईल आणि त्याची कृत्ये त्या चांगल्या मनुष्यास प्रकट करेल त्या समयासाठी, जर तो मनुष्य त्या समयासाठी देवाने बोलावलेला आहे. आता परंतु ते इतके असामान्य होते ते हे समजू शकत नव्हते, परंतु सदैव त्या समयासाठी असलेल्या अभिवचनानुसार प्रकट झाला. हे सर्व नेहमीपेक्षा वेगळेच. आता तेथे काही लोक बाजूला जात असतील आणि म्हणत असेल, हे अद्भुत आहे, तो परमेश्वर आहे, हे असामान्य आहे. परंतु तुम्हाला समजले, त्याची ओळख वचनाद्वारे झाली पाहिजे. आणि वचनच परमेश्वर आहे, समजले? आणि मग या ओळखीचे स्वभाव वैशिष्ट्य ओळख देते कोण आहे, कारण देव बोलला आहे. हे घडेल आणि ते घडेल, समजले? त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, देवाचे वचन त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याद्वारे प्रकट होते. तो म्हणाला, अंतिम दिवसात तो पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. त्याने ते केले. त्याचे स्वभाव वैशिष्ट्य ओळख देते की तो देव होता. त्याने वचन दिले, समजले? ते नेहमी त्याची ओळख देते. आता नेहमी प्रत्येक वेळी वचनाची सुधारणा करते. जेव्हा वचनाला चुकीचे म्हणण्यात येते, तुम्ही याचे कधी अवलोकन केले आहे का? ते नोहाच्या दिवसात होते. वचनाने त्या वैज्ञानिक युगाला सुधारले की देव आकाशांतून पाणी खाली आणणार आहे. ते मोशेमध्ये होते, पहा. त्याने सुधारणा केली जेव्हा ते सर्व मिस्रात स्थायिक झाले आणि असेच किती. परंतु देवाचे वचन ओळखले पाहिजे आणि वचनाचे सत्य चूक सुधारते. मला तुम्हाला काही विचारू द्या. आपण येथे थोडे खोल जाऊया. मी येथे कोणती शिकवण किंवा सिद्धांत प्रचार करीत नाही, परंतु मला तुम्हाला एक गोष्ट विचारू द्या. येशू वचन होता, आपल्याला ते माहित आहे. बायबल तसे सांगते की तो होता. संत योहान पहिला अध्याय, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि शब्द देही झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली. तो अजूनही शब्दच आहे. मग जेव्हा तो त्यांचे विचार ओळखू शकत होता, त्यांना कळायला पाहिजे होते की तो शब्द होता, कारण देवाचे वचन सांगते की तो काय करू शकतो. तो संदेष्टा होता. आता लक्ष द्या, आपल्याला कळते की जेव्हा तो जन्माला आला होता, सुमारे 12 वर्षे वयाचा, तो मंडपाच्या सणाकरिता वर गेला आणि ते तेथे वलांडन सणासाठी गेले होते आणि ते परतत असताना त्यांनी 3 दिवसांचा प्रवास केला आणि त्यांनी त्याला गमावले असे समजून विचार करून तो त्यांच्या नातलगामध्ये आहे. आपण त्यामधून धडा घेऊ शकतो. आज असे खूप आहे. आता तुम्ही मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, लुथरन्स, कॅथलिक, तुम्ही कोणीही असा, पहा, तुम्ही त्याच गोष्टी करीत आहात. तुमची अशी समज झाली आहे की वेस्लीकडे महान संजीवन होते, लुथरनकडे महान संजीवन होते किंवा पेंटिकॉस्टकडे महान संजीवन होते आणि तुमची अशी समज झाली आहे की तो त्या लोकांमध्ये आहे, परंतु तो कधी कधी त्यांच्यात नसतो. ते त्याला शोधण्यास निघाले. त्यांना तो कुठे भेटला? त्यांनी त्याला येरुशलमेत कुठे सोडले? आणि त्यांना तो जेव्हा सापडला, तो काय करीत होता? एक लहान मुलगा, 12 वर्षे वयाचा, कदाचित कधीच शाळेत प्रवेश न केलेला, फक्त त्याच्या आईने त्याला शिकवले होते आणि येथे तो मंदिरात होता. त्या याचकांशी देवाच्या वचनाविषयी वादविवाद करीत होता आणि ते या मुलाचे ज्ञान पाहून थक्क झाले. का? तो शब्द होता. आता लक्ष द्या, आणि आता तुम्हा कॅथलिक लोकांचा मी अपमान करीत नाही की तुम्ही मरियेला देवाची आई म्हणता, परंतु मला जरा तुम्हाला इथे एक लहान चूक दाखवू द्या. जर मंडळी ही मरियेवर बांधली तर पहा काय घडेल. आता ती वर आली आणि ती म्हणाली, पहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आहोत. ते वाक्य पहा. ती नंतर तिच्या स्वतःच्या साक्षीला दोष देते. ती म्हणाली, तुझा बाप आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. वचनाकडे पहा. तो वचन होता. तो म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? पहा, वचनाने चूक सुधारली. तेथेच त्या याचकांसमोर तिने तिची साक्ष बिघडवली. म्हणाली, ती पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती राहिली होती आणि येथे ती म्हणाली, योसेफ त्याचा पिता आहे. पहा, ते वचनाने लगेच पकडले. तो वचन होता. आता तुम्हाला माहित आहे, एक 12 वर्षाचा मुलगा ते करणार नाही. तो वचन होता. तो त्या समयाचे बोललेले गेलेले वचन होता. म्हणून ओळखलेली देवाची स्वभाव वैशिष्ट्ये ख्रिस्तात होती. त्याने चुकांची दुरुस्ती केली. ते म्हणाले, का? आम्ही मोशेचे शिष्य आहोत, समजले? तो म्हणाला, जर तुम्ही मोशेचे शिष्य असता, तुम्ही मला ओळखले असते. त्याने माझ्याविषयी लिहिले. मोशे म्हणाला, प्रभू तुमचा परमेश्वर माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करील. जर तुम्ही मोशेला ओळखले असते तर तुम्ही मला ओळखले असते. आणि पहा, वचन नेहमीच त्या दिवसांतील चुकांची सुधारणा करते. परंतु लोकांना त्यावर विश्वास ठेवण्यास आवडत नाही. ते तसेच लटकत राहतात. परंतु येशूने त्याच्या स्वतःच्या आईची चूक सुधारली आणि त्याच्या आई चुकीची होती, कारण तिने अगोदरच सांगितले होते की हा मुलगा तिला पवित्र आत्म्याद्वारे झाला आहे. आणि येथे तिने आपली साक्ष बदलली आणि म्हणाली की योसेफ त्याचा पिता, येशूचा पिता आहे. आता योसेफ जर तो योसेफाचा पुत्र होता, जर तो त्याच्या पित्याच्या कामात असता, तो खाली सुताराच्या दुकानात गेला असता. परंतु तो त्याच्या पित्याच्या कामात वर तेथे मंदिरात होता. त्या संघटनाचा निषेध करीत होता, समजले? तो त्याच्या पित्याच्या कामात होता. फक्त 12 वर्षे वयाचा मुलगा. माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? तुम्ही हे पाहिले का जेव्हा येशूला सैतानाकडून मोह दाखविण्यात आला? तेथे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, जेव्हा तो त्याच्या मोहात होता त्याने देव असल्याची ओळख दिली कारण तो वचनाबरोबर राहिला. समजले? सैतान म्हणाला असे लिहिले आहे, येशूने म्हटले असे ही लिहिले आहे, तो बरोबर वचनासोबत राहिला. देवाने प्राचीन काळी, आपण इथे वाचतो, देवाने प्राचीन काळी पूर्वी प्रकाराप्रकाराने अनेक प्रकारे त्याची ओळख त्याच्या संदेष्टांना दृष्टांताद्वारे दिली. ते एका संदेष्टाचे स्वभाव वैशिष्ट्य होते जेव्हा त्याने गोष्टी अगोदरच सांगितल्या आणि त्या घडल्या. आता ती त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याची त्याची ओळख होती. तो देव त्याच्याबरोबर होता. तेव्हा त्यामुळे त्या दिवसात देवाचे वचन अनुवाद करण्याचा त्याला अधिकार दिला कारण देवाचे वचन संदेष्ट्यांकडे येते. संदेष्ट्यांचे स्वभाव वैशिष्ट्य हे की देवाने अगोदरच सांगितले आहे. बायबल सांगते जर तेथे कोणी एक आहे आणि तो जे बोलतो त्याप्रमाणे घडते तर तुम्ही त्याचे ऐका. परंतु जर तसे घडत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका, त्याची भीती बाळगू नका. परंतु जर माझे वचन त्याच्यामध्ये नाही, परंतु जर त्याप्रमाणे घडते तर माझे वचन त्याच्यामध्ये आहे, ही त्याची ओळख आहे. हे एका संदेष्ट्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. आता देव प्राचीन काळी कशा प्रकारे तो त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख मनुष्यास मनुष्यांद्वारे बोलण्याने ज्या संदेष्टा म्हणत देत होता. आता बायबल सांगते देव प्राचीन काळी प्रकाराप्रकाराने पूर्वजांशी संदेष्टांच्याद्वारे बोलला. आपण दुसऱ्या पेत्राच्या पत्रात हे वाचतो, देवाचे संपूर्ण वचन त्यांच्याद्वारे लिहिले गेले. पूर्वजांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बायबल लिहिले. ते संदेष्ट होते, वचन त्यांच्याकडे आले आणि त्यांनी ते लिहिले, लिहून ठेवले प्रेरणेद्वारे. प्रथम ते संदेष्ट म्हणून ओळखले गेले, नंतर त्यांनी प्रेरणेची वचने लिहिली आणि त्यांच्याकडे दैवी प्रकटीकरणाचा अनुवाद होता कारण तो देव मनुष्यामध्ये होता. आता तोच मार्ग होता ज्याद्वारे स्वतःला त्याने त्याच्या ओळखीच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये दाखवले, त्यांचे दृष्टांत प्रकट केले. देवाचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्यात होते. तो स्वतः लोकांपुढे प्रकट करत गेला. आता तो एकच मार्ग आहे की तो ख्रिस्तामध्ये होता. संदेष्टा फक्त एक लहान कण होता. ख्रिस्त देवाची पूर्णता होता आणि देव ख्रिस्तामध्ये होता. जगाचा त्याच्याशी समेट करीत होता आणि त्याचे स्वभाव वैशिष्ट्य तो काय होता याची ओळख देत होता. त्यामुळे तो म्हणाला जर मी माझ्या पित्याची कामे करीत नसेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. जर माझ्यात माझ्या पित्याचे गुण वैशिष्ट्ये नाहीत तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका. जर माझ्याकडे माझ्यामध्ये माझ्या पित्याचे चरित्र नाही तर त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. आता त्याचे स्वभाव वैशिष्ट्ये कधीच बदलत नाही. देव त्याचे चारित्र्य बदलू शकत नाही. जर कोकरू त्याचे चारित्र्य बदलू शकत असेल किंवा दुसरी कुठली गोष्ट त्याचे स्वभाव वैशिष्ट्य बदलू शकत असेल तरच, कारण जोपर्यंत ते त्याच्या मूळ स्थितीत आहे ते मूळ स्थितीत आहे. आणि जर तुम्ही काही बदलता तर तुम्ही ते त्याच्या मूळ स्थितीतून बदलता. हे अगदी असे आहे, तुम्ही एक डुकरणीला घ्या आणि तुम्ही त्यास धुवू शकता आणि त्याच्या पायाच्या नखांना रंग लावा जसे स्त्रिया करतात आणि ओठांना लाली लावा आणि त्याला एक सुंदर ड्रेस घाला. डुकरणीला बाहेर काढा, ती थेट चिखलात लोळण्यास जाईल आणि पुन्हा चिखलात लोळेल का? ती एक डुकरी नाही, हेच ते आहे. परंतु तुम्हाला माहित आहे तुम्ही करणार नाही. एक कोकरू तसे करणार नाही. तो कधीच त्या चिखलात जाणार नाही. त्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ते त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. समजले? तुम्ही कदाचित त्याला त्याच प्रकारचे कपडे घालाल परंतु तो खात्रीने तसे करणार नाही. तो खात्रीने जाणार नाही. बाह्य स्वरूप काही नाही, ती आतील गोष्ट आहे. आता देव सर्व जीवनाचा स्त्रोत आहे हे समजण्यास कसूर करू नका. मी तुम्हाला समजण्यासाठी माझे जे सर्व आहे त्याने प्रयत्न करीत आहे. समजले? मित्रांनो, हे तुमच्या चांगल्यासाठी आहे, हे तुमच्या हितासाठी आहे. समजले? मी इथे फक्त दिसण्यासाठी आलो नाही. मी इथे आलो नाही की तेथे जाण्यासाठी दुसरी जागा नव्हती. मी इथे आलो कारण मला वाटते येथे यावे. मला वाटते की जी सेवकाई प्रभूने मला दिली आहे ती येथे लोकांमध्ये दाखवावी. आणि मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की देव आता खरोखर काय आहे. तो त्याचे दिलेले वचन आहे. तो नेहमीच वचन आहे आणि त्याची ओळख स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे देतो ज्याविषयी त्याने वचन दिले आहे. काही चारित्र्य ठराविक समयी दिसतात, ते वचनात असतात. तेव्हा या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य जे वाढले पाहिजे ते ओळख देतात की हाच तो व्यक्ती आहे. हेच कारण आहे येशूला तसेच असणे होते जो तो होता. त्यांनी ते पाहायला हवे होते. यात आश्चर्य नाही की ते आंधळे होते. जरी त्याने इतके चमत्कार केले तरी ते विश्वास करू शकले नाही, कारण यशया म्हणाला त्यांना डोळे आहेत आणि पाहू शकत नाही आणि कान आहेत आणि ऐकू शकत नाही. समजले? प्रत्येक युगात, फक्त त्याच युगात नाही परंतु प्रत्येक युगात, कसे देव प्राचीन काळी प्रकाराप्रकाराने तरी ते समजू शकले नाही. आता त्याचे स्वभाव वैशिष्ट्य कधीच अपयशी होत नाहीत, ते नेहमीच सारखे असतात. लक्षात ठेवा, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये, देवाची स्वभाव वैशिष्ट्ये पडू शकत नाहीत. जर तसे झाले तर देव अपयशी ठरला आहे. आणि बायबल सांगते इब्री 13:8 मध्ये की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग सारखा आहे. म्हणून तो न बदलणारा परमेश्वर आहे. जे चरित्र त्याचे सुरुवातीस होते आजही त्याचे चरित्र तसेच आहे. प्रत्येक मार्गाने त्याने कार्य केले आहे. कुठल्याही वेळी त्याने आजपर्यंत जी कामे केली ती प्रत्येक वेळी त्याच प्रकारे केली. जर त्याने ती केली नाही तर त्याचे चारित्र्य बदलले आहे. समजले? आणि त्याची स्वभाव वैशिष्ट्ये काही गोष्टी दाखवतील की ती देवापासून नाहीयेत. समजले? म्हणून आम्हाला ते समजणार नाही. जसे पॉल म्हणाला, जर कर्णा अस्पष्ट नाद काढेल तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? जर कर्णा अस्पष्ट नाद काढील, आता जर कर्णा माघार घेण्यासाठी नाद काढतो तसेच आपण करायला पाहिजे, माघार घ्यावी. जर कर्णा हल्ला करण्यास सांगतो तर आपण तसेच करायला पाहिजे, हल्ला केला पाहिजे. परंतु कर्णा काय आहे? देवाचे वचन आहे. ते देवाला प्रकट करते. मग ते वर जा, खाली बस, माघारी ये, शस्त्रांचा ढीक कर, ते काहीही असो, तो देवाचा कर्णा वाजतो. आणि अस्पष्ट नाद, जेव्हा बायबल सांगते एखादी गोष्ट घडायला पाहिजे, कोणी म्हणते ओ ती दुसऱ्या दिवसासाठी आहे, तेव्हा तेथे अस्पष्ट नाद असतो. तेव्हा तुम्हाला काय करावी ते माहीत नाही. येशूने म्हटले, मला माझे जीवन देण्याचा आणि पुन्हा उठविण्याचे सामर्थ्य आहे. येथे अस्पष्ट नाद नाही. स्त्री म्हणाली, आम्हाला ठाऊक आहे मसीहा येणार आहे आणि जेव्हा तो येईल तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल ज्या त्याने केल्या. तो म्हणाला, मी तोच आहे. तेथे अस्पष्ट नाद नाही, मी तोच आहे. ओ आमेन. ते म्हणाले, आमच्या पूर्वजांनी रानात मांडणा खाल्ला. तो म्हणाला, ते प्रत्येक जण मेले. तो म्हणाला, परंतु मी स्वर्गांतून देवाकडून आलेली जीवनाची भाकर आहे. अनिश्चित नाद नाही, मी एदेन बागेतील जीवनाचे झाड आहे. त्याविषयी अनिश्चित नाद नाही, निश्चितच नाही. त्याविषयी काहीच अनिश्चित नाही. तो प्रत्येक गोष्टी ज्या त्याने केल्या त्यात निश्चित होता. बायबल अस्पष्ट नाद देत नाही. त्या नादात देवाचे स्वभाव वैशिष्ट्याची ओळख देते. येशू संत योहान 10:37 मध्ये म्हणाला, मी आपल्या पित्याची कृत्य करीत नसल्यास आणि माझ्यात माझ्या पित्याचे चारित्र्य नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. ते एक आहेत. ते त्याच्या चारित्र्याची माझ्यात ओळख देतात, त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची. कारण पिता वचन आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. आणि देवाचे स्वभाव वैशिष्ट्य त्याच्या त्या समयाच्या अभिवचनाद्वारे प्रकट केले जाते. आता जर तो मोशेच्या समयात असता ते कार्य झाले नसते. आणि जर मोशे त्याच्या वेळेत असता तर ते कार्य झाले नसते. जर तो नोहाच्या समयात असता ते कार्य झाले नसते. किंवा जर नोहा त्याच्या समयात असता. नोहा त्या दिवसासाठी काही गोष्टींची भविष्यवाणी करीत होता आणि त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आणि त्याने जे केले ते देवाच्या वचनाबरोबर त्याची ओळख देतात. मोशेनेही तीच गोष्ट केली. आणि येथे येशू आला आणि शब्द ज्याचे त्या युगासाठी अभिवचन दिले होते ते येशू ख्रिस्तात वचनाच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे प्रकट झाले जे देवामध्ये होते. आमेन. अंतिम दिवसांत सामान्य लोकांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव हे देवाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची लोकांबरोबर ओळख देत होता. त्याने ते अभिवचन दिले. तो शब्द आहे. त्याने म्हटले, तो ते करील. ते कोणीही मागे घेऊ शकत नाही. त्याने म्हटले, तो ते करील. म्हणून त्या सर्व गोष्टी ज्याचे त्याने अभिवचन दिले आहे त्या त्याने केल्या. ते त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख देतात. होय महाशय, त्यावर विश्वास करू नका. माझ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका. जर माझे स्वभाव वैशिष्ट्य देवाचे नाही. आता योहान 14:12 मध्ये पहा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो म्हणाला, माझी ओळख असते, माझे स्वभाव वैशिष्ट्य असते. मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करी. ते ओळख देते की ख्रिस्ताचे चारित्र्य त्याच्यामध्ये आहे. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये प्रकट करते. आमेन. आता मला खूप धार्मिक असल्यासारखे वाटते, जरी माझा आवाज घोंगरा झाला आहे. होय महाशय. हो बापरे, पहा तेथे त्याविषयी काही चूक नाही. त्याचे जीवन मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. पहा, ते स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख देते. तीच गोष्ट त्याने सांगितली, जर माझे चारित्र्य माझी स्वतःची ओळख देत नाही की देव त्याच्यामध्ये आहे तर तो त्याच्यावर विश्वास ठेवित नाही. आता त्याने असेही म्हटले की तो त्यातून ओळखला जाईल. तर ते जर ते त्याची ओळख देत नाही तर तो जे म्हणतो तो नाही. आणि आज जर ख्रिस्त त्याची स्वतःची ओळख देत नाही, ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला ख्रिस्ताचे म्हणून ओळख देते. वचनावर विश्वास ठेवून येशू वचन होता म्हणून त्याला वचनावर विश्वास ठेवावा लागला. आणि आपण असे कसे म्हणू शकतो की आपण ख्रिस्ताचे आहोत आणि बायबलचे कुठलेही वचन कसे नाकारू शकतो? ख्रिस्ताचा पवित्र आत्मा म्हणजे परमेश्वर तुमच्यात आहे आणि तो प्रत्येक अभिवचनास आमेन सह जोर देईल. बायबल म्हणते विश्वासणाऱ्या बरोबर ही चिन्हे असंच जातील. देवाचा आत्मा आमेन म्हणतो. समजले? त्यांच्यातील एक असे म्हणू नका, नाही ते दुसऱ्या समयासाठी होते, ते फक्त शिष्यांसाठी होते. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तो संपूर्ण जगात कुठेही असो विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. तीच गोष्ट, तोच काल, आज आणि युगानुग सारखा आहे. स्वभाव वैशिष्ट्य ओळख देत होते. तेच इब्री 1:1 सांगते, देव प्राचीन काळी पूर्वजांशी संदेशांच्या द्वारे बोलत होता, ख्रिस्ताची ओळख देत होता त्याच्या त्याच स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे जी त्याने प्राचीन काळी केली, की तो आज पुनरुत्थित झाला आहे. तुम्ही याकडे लक्ष दिले आहे काय? देव त्याचा मार्ग कधीच बदलत नाही. जुन्या करारात जेव्हा द्रष्टा स्वप्न पाहत असे आणि तेथे त्या देशात एकही संदेष्टन होता ते सांगण्यासाठी की हे स्वप्न बरोबर आहे की नाही, त्यांच्याकडे हे शोधण्याचा दुसरा मार्ग होता. ते त्या व्यक्तीस ज्याने स्वप्न पाहिले आहे त्यास खाली मंदिरात नेत असत. अहरोनाचा उरपट जो मुख्य याजक होता थांबावर टांगलेला असे. आणि हा द्रष्टा हे स्वप्न सांगेल ते कितीही चांगले का भासेना, किती खरे का वाटेना, जर तेथे त्या खड्यावर तो अद्भुत प्रकाश प्रकाशला नाही ज्यास उरीम व थुम्मी म्हटले आहे. बायबल वाचकांना हे समजते तर ते किती खरे वाटते याची मला पर्वा नाही. ते तसे नव्हते. देवाचे असामान्यत्व, देवाचे चारित्र्य, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य अद्भुत रीतीने प्रकट करतात. हे दाखविण्यासाठी तो त्याच्या संदेशाद्वारे स्वतःची ओळख देतो. आमेन. मी आज रात्री तीच गोष्ट सांगतो. ते जुने उरीम थुमीम गेले आहे, परंतु वचन अजूनही अशी गोष्ट आहे जे देवाचे स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख देते. या समयाचे अभिवचन ज्यात आपण राहत आहोत तेथे देवाचे स्वभाव वैशिष्ट्य आहेत ज्याची ओळख या समयाच्या अभिवचनाद्वारे होते. ज्यात आपण राहत आहोत तीच गोष्ट देवाला सारखंच बनवते जो तो होता. प्राचीन काळी पहा, प्रकाराप्रकाराने तो पूर्वजांशी संदेष्टांच्या द्वारे बोलला आणि योहानापर्यंत नियमशास्त्र आणि संदेष्टे होते. तेव्हापासून स्वर्गाच्या राज्याची लक्ष द्या. परंतु या अंतिम दिवसात तीच गोष्ट बोलत होता जी त्याने तेव्हा केली त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे. देव प्राचीन काळी प्रकाराप्रकाराने संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. काळाच्या शेवटी तीच गोष्ट करीत आहे. लोकांची पूर्वजांशी त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे बोलला. त्याला मेलेल्यांतून उठवले आहे आणि तो आपल्यामध्ये राहत आहे. त्याची स्वतःची ओळख देत आहे. मी आपणास अगोदरच गोष्टी सांगत आहे की तो विचार आणि मनांतील हेतू यांचा परीक्षक आहे. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखाच आहे. देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकाराप्रकाराने संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, परंतु काळाच्या शेवटी त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे बोलला. वचन बदलले जाऊ शकत नाही, ते बरोबर आहे. जसे मी अगोदरच बोललो आहे, देवाला या वचनाचा अनुवाद करण्यासाठी कोणाची गरज नाही. तो त्याच्या स्वतःच्या वचनाचा अनुवाद करतो. जेव्हा तो काही सांगतो तेच घडते. तोच अर्थ आहे. समजले? त्याला कोणाची हे सांगण्यासाठी की मी विश्वास करतो म्हणजे हे आहे गरज नाही. देव त्याची ओळख त्याच्या स्वतःच्या अनुवादाद्वारे देतो. त्याच्या जर हे अभिवचन त्या दिवसासाठी आहे, आपण लुथरच्या प्रकाशात राहू शकत नाही, आपण वेस्लीच्या प्रकाशात राहू शकत नाही, आपण त्यांच्यातील कोणाच्याही प्रकाशात राहू शकत नाही. आपल्याला या प्रकाशात राहिले पाहिजे ज्या समयासाठी अभिवचन दिले आहे. काय झाले असते जर मोशे खाली मिस्रात गेला असता आणि म्हणाला असता, बरे आपण एक मोठे तारू बांधणार आहोत, आपण या देशाच्या बाहेर तरंगत जाणार आहोत, नाईल नदीवर येणार आहे. त्यांनी पुन्हा गुंडाळीत पाहिले. तेथे त्याचे अभिवचन दिले नव्हते, ते बरोबर आहे. परंतु तुम्हाला माहित आहे तो त्याला स्वतःला देवाचा संदेष्टा म्हणून समजत होता. कारण तो जे बोले ते घडत असे. तेव्हा त्यांना समजत असे की देवाचे वचन त्याच्याकडे होते. फारोकडे भाले होते, परंतु मोशेकडे वचन होते. म्हणून जेव्हा ते समुद्राकडे गेले, सर्व भाले समुद्राच्या खाली गेले आणि मोशेने इस्रायलाला समुद्रापलीकडे कोरड्या भूमीवरून नेले. कारण त्याच्याकडे वचन होते आणि तो त्या समयाचे वचन होता. मोशे त्या समयासाठी प्रकट झालेले वचन होता. एलिया त्या समयासाठी प्रकट झालेले वचन होता. ख्रिस्त प्रकट केलेले वचन आहे आणि त्याने केलेली अभिवचने आहेत. आता थोडाच वेळ आहे आणि जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. पण तुम्ही मला पाहाल कारण मी जगाच्या अंतापर्यंत तुम्हा बरोबर असेल, तुम्हा मध्ये असेल. जी कामे मी करीतो ती तुम्ही सुद्धा कराल. त्यांनी या गोष्टींचे अभिवचन दिले आहे. ते काय आहे? ते देवाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे जे त्याचे वचन प्रकट करतात, जसे त्याने सर्व युगांत केले आहे. मलाखी 4 मध्ये तो म्हणाला, पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवी आणि तो विश्वास उभारी वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवी. तो दिवस येण्यापूर्वी त्याने हे अभिवचन दिले आहे. संत लुकाच्या 17 अध्यायात येशू म्हणाला, जसे सदोमाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस होईल. जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, जेव्हा प्रकटीकरण स्वतः प्रकट केले जाईल, त्या दिवसांत जेव्हा जग सदोमासारखे होईल, ते कसे असेल? त्या वचनाचे स्वभाव वैशिष्ट्य पूर्ण केले जाईल. देव त्याची स्वतःची ओळख त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे देतो. स्वभाव वैशिष्ट्ये जी त्याच्यामध्ये सदैव होती तो ती सोडू शकत नाही. काळाच्या शेवटी त्याने त्याच्या पुत्राद्वारे ओळख दिली. पहा देव कसा नेहमीच या गोष्टी करतो. तो त्याचे मार्ग कधीच बदलत नाही. हे तीन मनुष्य जे अब्रामाशी बोलले, कारण आपण आताच तिथे सदोमाच्या दिवसाविषयी बोलत होतो. अब्राहम एक असा मनुष्य होता जो देवावर विश्वास ठेवित होता. त्याने देवाला त्याच्या अभिवचनाद्वारे घेतले. सारा त्याची पत्नी 65 वर्षाची होती. अब्राहम 75 वर्षाचा होता जेव्हा देवाने त्याला बोलावले. तो म्हणाला, त्यांना एक मूल होणार आहे. अब्राहमाला सारेद्वारे मूल होईल. ते कदाचित थोडे लज्जास्पद वाटलं, परंतु मला वाटते तिच्याकडे सर्व लहान मोजे आणि पेन्स आणि सर्व काही तयार होते, कारण त्यांना हे मूल होणार होते. पहिल्या 28 दिवसानंतर का? अब्रामाने सारेला कदाचित विचारलं असेल, प्रिये तुला कसे वाटत आहे? वेगळे वाटत नाही. देवाला महिमा असो, आपल्याला कसे हे करून ते मिळणार आहे? तुम्हाला कसे माहीत? देवाने तसे म्हटले आहे. 1 वर्ष झाले, प्रिये तुला कसे वाटत आहे? वेगळे नाही, आपल्याला ते कसेही मिळणारच आहे. देव तसे बोलला आहे. 5 वर्ष झाली, प्रिये तुला कसे वाटत आहे? फरक नाही, आपल्याला ते कसेही करून मिळणारच आहे. देवाने तसे सांगितले आहे. ते काय होते? त्याच्याकडे देवाचे अभिवचन होते. त्याने देवावर विश्वास ठेवला आणि तो देवासारखा वागला. त्याने प्रतिज्ञा दिलेले वचन पकडून ठेवले. 25 वर्ष झाली, मोजे पिवळे झाले, परंतु तिने त्यांना अजूनही सांभाळून ठेवले. आता तो म्हातारा झाला आहे आणि खांदे झुकले आहेत. त्याचा भयंकर आकार झाला आहे आणि सारेचा गर्भ मृत झाला आहे आणि तो वांज आहे आणि ते कशा स्थितीत आहे? अब्राहम, राष्ट्रांच्या पित्या, तुला कसे वाटते? त्यांचे ढोंगे विश्वासी मित्र त्याला म्हणत असत, देवाचा गौरव असो, मला छान वाटत आहे, आम्हाला कसेही करून मूल होणार आहे. कारण तो अविश्वासामुळे देवाच्या अभिवचनावर ढळमळला नाही, परंतु तो सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. देव आपण दिलेले वचन पूर्ण करण्यास समर्थ आहे अशी त्याची पूर्ण खात्री होती. आमेन. तेथे एका विश्वासणाऱ्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. तुमच्याविषयी काय? पहा आपल्याविषयी काय? जे अब्रामाचे लेखरे आहेत, काय आपण देवाच्या वचनाबरोबर अभिवचन म्हणून ओळखले जातो का? आणि आपले स्वभाव वैशिष्ट्य आपली ओळख देतात की आपण वास्तवात त्यावर विश्वास ठेवतो, किंवा तुम्ही फक्त हेम हा करिता येथून उड्या मारता आणि याच्यावर आणि तेथे खाली आणि तर्क करिता आणि सभोवती हेम हा याविषयी. तर आपण ख्रिस्ती नाही, आपण फक्त बनावटी विश्वास करीतो. परंतु जेव्हा आपण खरेच त्या अभिवचनावर उभे राहतो, ते घट पकडतो आणि त्याबरोबर राहतो जसे अब्रामाने केले. आता आपल्याला आढळते, एके दिवशी त्याने 3 मनुष्य चालत येताना पाहिले. येथे बायबल सांगते ती उन्हाची वेळ होती, दुपारची वेळ असेल. हे मनुष्य वर चालून आले आणि त्यांच्याशी बोलत होते. आपल्याला माहित आहे की त्यांच्यातील दोघे सदोमात गेले. मला वाटते आपण त्या रात्री यावर बोललो आहोत. त्यांतील एक त्यांच्याबरोबर राहिला. या मनुष्याकडे लक्ष द्या, ज्यास त्याने म्हटले जो त्याच्या बरोबर राहिला. त्या मनुष्याने काय केले? एक जो त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखला गेला की तो एलोहिम होता. एलोहिम बायबल मधील सर्वात पहिला शब्द, प्रारंभी देव. आता तुम्हा विद्वानांतील कोणी म्हणतो की शब्द देव तेथे म्हणजे इब्री भाषेत एलोहिम, ज्याचा अर्थ सर्व समर्थ, सर्व पुरविणार, स्वतःत अस्तित्वात असलेला, ज्यास कोणाच्या सहाय्याची गरज नाही, कोणाच्या अनुवादाची गरज नाही. तो स्वतः करतो. तो सर्व परिपूर्ण परमेश्वर, सर्व साक्षी, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी. तो परमेश्वर आहे. तेथे तो होता आणि आता अब्राहम हा पुरुष ज्याने वचन पकडले आहे, या पुरुषाकडे पाहता आणि जेव्हा त्या पुरुषाची पाठ डेऱ्याकडे वळवली तो म्हणाला तुझी पत्नी सारा कुठे आहे म्हणाला ती तुझ्या मागे डेऱ्यात आहे म्हणाला पुढल्या वसंत ऋतूत जीवनाच्या वेळेस मी तुझकडे खात्रीने परत येईन आणि तुला मी अभिवचन दिल्यानुसार तुला मूल होईल आणि सारा त्यावर हसली आणि जो त्याच्याशी बोलत होता त्याला म्हणाला की सारा डेऱ्यात त्याच्या मागे काय म्हणाली आता उत्पत्तीत तुम्ही ते वाचाल तेव्हा आपल्याला समजते की अब्राहम या पुरुषाने त्याची स्वतःची ओळख दिल्यानंतर ते काय होते इब्री 4:12 वचन म्हणते देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारी आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे त्याला माहित होते की हा तो पुरुष होता त्याला माहित होते तेथे त्या देशात कोणीही संदेष्ट नव्हता परंतु तोच आणि म्हणून देवाचे वचन त्याच्याकडे आले होते आणि तो संदेष्टा होता आणि येथे वचन संदेष्टाकडे येते तीच गोष्ट बाप्तिस्मा करणाऱ्या योहाना बरोबर होती तेथे 400 वर्षे संदेष्ट नव्हता मला आठवते कदाचित वयस्क डॉक्टर डेव्हिस येथे आज रात्री बसलेले असतील जुने मिशनरी बॅप्टिस्ट प्रचारक ज्यांनी मला या विश्वासात बाप्तिस्मा दिला ते माझ्या बरोबर वाद करीत असत ते म्हणत बिली तू आता एक लहान मुलगा आहेस तुला माझे ऐकले पाहिजे मी म्हणत असे ठीक आहे भाऊ डेव्हिस मी ऐकत आहे ते म्हणाले तुला माहित आहे योहानाचा बाप्तिस्मा झाला नव्हता परंतु तो बाप्तिस्मा देत होता परंतु त्याला बाप्तिस्मा दिला नव्हता त्याला बाप्तिस्मा देण्यास कोणी समर्थन होता ते बॅप्टिस्ट देवविषयक शास्त्र चांगले आहे आणि येथे येशू आला आणि तेव्हा म्हणाला योहान म्हणाला मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे तू माझ्याकडे का आला आहेस आणि तो म्हणाला आता हे होऊ दे तो म्हणाला आणि तेव्हा त्याने तसे होऊ दिले म्हणाला तुम्ही पाहिले जेव्हा येशूने योहानास बाप्तिस्मा दिला आणि मग बाप्तिस्मा घेतल्यावर तो पाण्यातून बाहेर आल्यावर आकाश उघडले आणि तेव्हा त्याने देवाला कबुतराच्या रूपात खाली उतरताना आणि आपणावर येताना पाहिले म्हणाला हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे परंतु नाही डॉक्टर डेव्हिस बरोबर असहमत झालो नाही परंतु ते चुकीचे होते पहा योहान संदेष्टा होता आणि वचन सदैव संदेष्ट्यांकडे येते म्हणून जर वचन देहधारी झाले त्या संदेष्ट्याकडे असेही करून यावे लागले कारण तो वचनाविषयी साक्ष देत होता आणि त्याचे तेच स्वभाव वैशिष्ट्य त्याची ओळख देत होते येथे वचन येते आता काय घडले जसे तो चालत येशूकडे गेला आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय येशू म्हणाला आता हे होऊ दे कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे ते आपणाला उचित आहे योहान संदेष्टा असल्याने तो वचन असल्याने तो अर्पण होता आणि तो त्याच्या पृथ्वीवरील सेवकाईत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता आणि अर्पण सादर करण्याआधी धुतले पाहिजे आणि योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला कारण त्याला माहित होते आता हे होऊ दे कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे ते आपणाला उचित आहे अर्पण सादर करण्याआधी धुतले पाहिजे आणि म्हणून योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला तेथे येशूने योहानाला बाप्तिस्मा दिला नाही योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला आता हे होऊ दे लक्ष द्या येथे अब्राहम होता आणि त्याच्याकडे प्रभूचे वचन होते त्याच्याकडे प्रभूचे वचन आले तो एक संदेष्टा होता आणि आता येथे वचन आले त्याने त्यास अब्राहम म्हटले अब्राम नाही त्याच्या काही दिवस अगोदर त्याचे नाव अब्राम होते आता ते अब्राहम आहे त्याची पत्नी सारी होती आता ती सारा आहे साराय नाही एस ए आर आर ए नाही सारा एस ए आर ए एच अब्राहम ए बी आर ए एम नाही अब्राहम परंतु ए बी आर ए एच ए एम अब्राहम अब्राहम आणि या पुरुषाने त्याची स्वतःची ओळख दिली जेव्हा तो म्हणाला अब्राहमा ओ माझ्या देवा अब्राहम म्हणाला एलोहिम तेथे वचन आणि संदेष्टा एकत्र होता दोन्ही व्यक्ती ओळख देतात एलोहिम तो म्हणाला तुझी बायको सारा कुठे आहे म्हटले ती तुझ्या मागे डेऱ्यात आहे आणि तेव्हा अद्भुत घडले एलोहिम अब्राहमाने त्याला सर्व पुरविणारा सर्व समर्थ सर्व व्यापी परमेश्वर म्हटले येशूने म्हटले जेव्हा तो पृथ्वीवर होता त्याने त्याच गोष्टी केल्या ज्या एलोहिमने केल्या त्याने देव म्हणून त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख दिली आणि तो म्हणाला आधी शेवटच्या दिवसांत मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस जेव्हा तो प्रकट केला जाईल या गोष्टी पुन्हा घडतील जशा त्या सदोमात होत्या त्याच्या लोकांत येलोहिम सर्व समर्थ परमेश्वर हेच पवित्र शास्त्र सांगते येलोहिम त्या लोकांत 40 वर्षे तो पवित्र आत्मेने आपला बाप्तिस्मा करीत होता. एलोहिम परमेश्वर आणि मंडळी. पहा, अब्राहमाने एक चिन्ह पाहिले, दुसरे बोलावणे, एक चिन्ह, एक बोलावणे, एक बोलावणे, एक चिन्ह. त्या अभिवचनाच्या संतानाची वाट पाहत होता. परंतु शेवटचे चिन्ह जे त्याने पाहिले, शेवटचे येणे, देवाची शेवटची भेट, ते अभिवचनाचा पुत्र दृश्यात येण्याअगोदर ती एलोहिम मनुष्य देहात आला ही होती. नंतर अभिवचनाचा पुत्र आला आणि अब्राहमाची संतती त्या अभिवचनाच्या पुत्राची, येशू ख्रिस्ताची, वाट पाहत होती. आणि त्यांनी चिन्हे बघितली, पवित्र आत्म्याचा वर्षाव, निरनिराळ्या भाषा बोलणे, दैवी आरोग्य आणि अशी अनेक. परंतु जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला गेला, एलोहिम अब्राहमाच्या राजकीय वंशात पुन्हा परत येईल आणि त्याच्या गोष्टी दाखवी ज्या त्याने त्या दिवसात दाखवल्या. आमेन. एलोहिम जसा तो होता का, ते देवाचे स्वभाव वैशिष्ट्य असतील. आता जर ख्रिस्त देव होता आणखी थोडा वेळ आणि जग मला आणखी पाहणार नाही, तर तुम्ही मला पाहाल, कारण मी तुम्हा बरोबर असेन. तुमच्यामध्ये जगाच्या अंतापर्यंत जी कृत्ये मी करीतो तुम्ही सुद्धा कराल. येशूने ते लूक 17 अध्यायात म्हटले. ठीक आहे, जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि या शेवटच्या दिवसात पाहतो, त्या गोष्टी पुन्हा घडतील. म्हणून इब्री 1:1, देवाने प्राचीन काळी संदेष्टांद्वारे अंशांशाने प्रकाराप्रकाराने त्यांची ओळख दिली. या काळाच्या शेवटी त्याचा पुत्र मरणांतून पुनरुत्थित झाल्याद्वारे दिली. मंडळी तीच स्वभाव वैशिष्ट्ये देऊन जी त्याच्यामध्ये होती, इब्री 13:8, तसेच्या तसे खरे केले. त्यांतून काहीच बाहेर काढता येणार नाही. ते गरुडाचे पंख आहेत, ते घट्ट राहतात कारण ते स्वर्गीय पक्षी आहेत. ते त्यांना गरुडाचे अन्न खाण्यास देतात. आता आपण पाहतो की प्राचीन काळी अंशांशाने प्रकाराप्रकाराने तो पूर्वजांशी संदेशांच्या द्वारे बोलला. या शेवटच्या काळात त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे बोलला, त्याला मरणांतून उठविण्याद्वारे. आणि येथे तो आपल्यामध्ये 2000 वर्षानंतर आहे. तोच येशू, संदेष्ट्यांमधील एक नाही, येशू, हालेलुया, देवाचा पुनरुत्थित पुत्र. येशू एके दिवशी म्हणाला, तो म्हणाला, ही कुटील व्यभिचारी पिढी चिन्ह मागते आणि त्यांना चिन्ह मिळेल. कुटील आणि व्यभिचारी पिढी, हे जग केव्हा तरी कुटील किंवा व्यभिचारी आणि विकृत होते का जेवढे आता आहे? जसे योनाच्या दिवसात होते, योना माशाच्या पोटात 3 दिवस आणि रात्री होता, तसेच मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या गर्भात 3 दिवस आणि रात्र असेल, तेव्हा कुटील आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मिळणार होते. कशा प्रकारचे चिन्ह? पुनरुत्थानाचे चिन्ह. आणि आपल्याकडे ते आज 2000 वर्षानंतर आहे. तो आजही जिवंत आहे. तो या रात्री आपल्यामध्ये आहे. तोच काल, आज आणि युगानयुग देवाच्या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे स्वतःची ओळख देत आहे. वचन या दिवसात प्रकट करीत आहे जे करण्याचे त्याने अभिवचन दिले होते. आमेन. तेथे वचन आहे. आता तुम्ही चिन्हावर विश्वास ठेवाल काय? पुढची गोष्ट, काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राद्वारे प्रकट होईल. लक्ष द्या, देव प्राचीन काळी मोशेशी बोलला. अनुवाद 18:15 म्हणाला, प्रभू तुझा परमेश्वर माझ्यासारखा संदेष्टा उदयास आणील. आता लक्ष द्या, ते वचन आहे. ते वचन आहे. तो देव होता, तो मोशे नव्हता. मोशेला कसे कळले असते की तो एक मनुष्य आहे? परंतु देव मोशेद्वारे बोलत होता. हे बोलला, तुम्ही ते विश्वास करीता का? ठीक आहे. आता येशूला पहा, लक्ष द्या, कसे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, हे अभिवचन दिलेले वचन खरे आहे याची ओळख देत होता. त्याने निश्चितच केले. तो या स्वभाव वैशिष्ट्यांद्वारे ओळखला गेला. जे मोशे म्हणाला तो असेल. त्यांच्यातील कित्येक आजच्या सारखे ते काही महान नेत्यांना पाहू इच्छित होते. ओ, हे डॉक्टर पीएच अमुक अमुक, तो हार्टफोर्ड विद्यापीठाच्या बाहेर होता, किंवा तो अशा महान मोठ्या कुठल्या तरी गोष्टींच्या बाहेर होता. ती देवाची ओळख नाही. नाही नाही, ह्याविषयी एकही गोष्ट नाही. वचनच आहे जे देवाची ओळख देते. समजले? येशू जगासाठी कोणी विद्वान नव्हता, तो कोणी याजक नव्हता, तो कोणी रब्बीही नव्हता. तो जगासाठी एक विरोधक होता. परंतु देव त्याचे वचन त्याच्याद्वारे प्रस्थापित करीत होता, ज्याने त्याला इमॅन्युएल केले. ती त्याची ओळख होती. आता येथे येशू अगदी तेच करीत होता जे देवाने प्राचीन काळी म्हटले होते की तो करील. मोशेद्वारे तो काय करील? आता लक्ष द्या, जेव्हा तो पेत्राला भेटला, जसे आपण दुसऱ्या रात्री नाट्यांतून दाखवले, जेव्हा तो पेत्राला भेटला आणि पेत्राला त्याचे नाव काय होते ते सांगितले, हे चिन्ह त्याच्या मसीही दाव्याची ओळख पेत्राला देत होते. कारण वचनात म्हटले होते, प्रभू परमेश्वर एक संदेष्टा उभा करील. आणि पेत्र आला, जो तेव्हा सिमोन होता, वर आला जेथे तो होता. आणि येशूने त्याच्याकडे पाहिले, म्हणाला, तुझे नाव शिमोन आहे आणि तू योनाचा पुत्र आहेस. ते ख्रिस्ताच्या स्वभाव वैशिष्ट्याची, त्या वचनाची जे मोशेने दिले, ओळख देत होते. पेत्राने ओळखले की ते चिन्ह येशूची मसीहा म्हणून ओळख देत होते. देव ख्रिस्तामध्ये होता, अंतिम दिवसांसाठी अभिषेक करीत होता. नथनेलाला आठवण ठेवा, त्याने सिमोनाला त्याचे नाव सांगितले होते. आता लक्ष द्या, नथनेलाला त्याने काय केले ते सांगितले. तू झाडाच्या खाली होतास तेव्हा मी तुला पाहिले, त्यावरून त्याची मसीहा म्हणून ओळख झाली. म्हणाला, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलाचे राजे आहात. त्याच्या अभिवचन दिलेल्या वचनाच्या स्वभाव वैशिष्ट्याद्वारे तो मसीहा होता हे ओळखला गेला. प्रभू परमेश्वर एक संदेष्टा उभा करील. ती विहिरीजवळील लहानशी स्त्री, त्याने तिला ती कोण होती हे सांगितले आणि त्यावरून तिने त्याला तो येणारा मसीहा आहे हे ओळखले. समजले, त्याचे चारित्र्य, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, वचन त्याची ओळख देत होते. त्याचे स्वभाव वैशिष्ट्य हे दाखवत होते की वचन देव होता, म्हणून देव ख्रिस्तामध्येच ओळख देत होता. आता याकडे लक्ष द्या, नोंद घ्या. पेत्राला त्याचे नाव पुकारण्याद्वारे ओळख दिली. त्याने नथनेलाला ओळख दिली. त्याने काय केले हे सांगण्याद्वारे दिली. स्त्रीने त्याला ओळखले जेव्हा त्याने ती कोण होती हे सांगितले. तो काय, तो कोण होता, त्याने काय केले आणि ती काय होती. त्याने त्याच्या मसीहाच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख दिली की ती मसीहाची स्वभाव वैशिष्ट्य होती. त्या लहान स्त्रीकडे पहा जिने तीच गोष्ट सांगितली. महाराज, आपण संदेष्टे आहात. आपल्याकडे शेकडो वर्षापासून संदेष्टा नाही. आपल्याकडे खूप चर्च आहेत, पुष्कळ गोंधळ आहेत आणि संप्रदायांत मतभेद आहेत, परंतु आपल्याकडे शेकडो वर्षांपासून संदेष्टा नाही. आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा मसीहा येईल या गोष्टी त्याची ओळख देतील. तो म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे, यात काही संशय नाही, मी तो आहे. याने त्याची ओळख दिली. रक्तस्त्रावी स्त्रीने ओळखले की तो वचन आहे. कसे? त्याने जे केले, जेव्हा तिच्या विश्वासाने त्याला स्पर्श केला, तो वळला आणि म्हणाला, मला कोणी स्पर्श केला. त्याला कळले काहीतरी घडले. त्या गोष्टीने येशू मसीहा असल्याची ओळख दिली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती म्हणाली, जर मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली मी बरी होईन. म्हणून जशी ती शिवली, तो वळून म्हणाला, आता कोणी मला स्पर्श केला. आणि ते सर्व नाही म्हणाले, परंतु त्याचे मसीहाचे स्वभाव वैशिष्ट्य. आमेन. मी आशा करीतो की तुम्ही समजत आहात. मंडळी, लक्षपूर्वक ऐका, कारण आपण बंद करीत आहोत. तेथे ती त्याला शिवली. तेथे कदाचित शेकडो असतील जे त्याला शिवण्याचा प्रयत्न करीत होते. पेत्राने नाकारून त्याला म्हटले, त्यांच्यातील सर्वच तुम्हाला स्पर्श करीत आहेत. तो म्हणाला, होय, परंतु कोणीतरी मला वेगळ्या रीतीने स्पर्श केला. ते वेगळे होते, त्याच्या विश्वासाने स्पर्श केला. समजले? म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला, तो वेगळा स्पर्श होता. मी अशक्त झालो, माझ्यातून शक्ती निघाली, माझ्यातून शक्ती निघाली. आता तेथे तो उभा आहे. आता त्याचे स्वतःचे शिष्य देखील बोलत होते. दुसऱ्या शब्दांत, तो असा दिसतो जणू कोणी वेडा व्यक्ती होता. का? लोक हे सर्व तुला स्पर्श करीत आहेत. त्याचे स्वभाव वैशिष्ट्यांकडे आता लक्ष द्या. त्याने वळून लोकसमुदायात पाहिले. त्याने तिला अचूक ओळखले. ती आणखी स्वतःला लपवू शकली नाही. त्याने तिची अवस्था तिला सांगितली आणि म्हणाला, तिच्या विश्वासाने तिला बरे केले आहे. तिला त्याद्वारे कळले ते इब्री 4:12 वचन मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांनी त्याची ओळख ही की देवाचा शब्द जो देही झाला आणि आमच्यामध्ये वस्ती केली. आमेन. मला वाटते तीच गोष्ट आज रात्री त्याची ओळख देते. पुनरुत्थित येशू ख्रिस्त आज रात्री आमच्यामध्ये राहत आहे. काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. आता जसे इब्री 13:8 हे खरे आहे, त्याचे चारित्र्य आज त्याची ओळख देईल. जशी तेव्हा दिली त्याच प्रकारे क्लेपा आणि त्यांच्याकडे पहा. पुनरुत्थानानंतर येशूने त्याची स्वतःची या प्रकारे ओळख दिली. त्याने ती भाकर मोडली. त्याने अगदी तशाच प्रकारे केले जसे त्याने वधस्तंभावर जाण्याआधी केले. आणि ते त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याची ओळख देते, कारण तशाच प्रकारे त्याने ते केले. आता जर तो येथे आज रात्री होता, तो त्याची ओळख कशी देईल? तशाच प्रकारे जशी त्याने काल दिली. कारण तो आजही सारखाच आहे आणि युगानयुग सारखा असेल, हीच ओळख आहे. इब्री 4:14-15 तो आता ते म्हणते तो आपला प्रमुख याजक आहे ज्यास आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती आहे. तो आता आपला प्रमुख याजक आहे. त्याच्या पुनरुत्थानानंतर, त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या दफनानंतर, त्याच्या पुनरुत्थानानंतर, त्याचे स्वर्गरोहण झाल्यानंतर, आमेन, तो अजूनही काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. एक प्रमुख याजक ज्यास आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती आहे, आमेन, तो आताही येथील विश्वास करतील त्या प्रत्येक पुरुष आणि स्त्रियांना सारखाच आहे. तो आपला प्रमुख याजक आहे. काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. तो युगानुयुग जिवंत आहे. तुम्ही यावर विश्वास करीता का? त्याचे स्वभाव वैशिष्ट्य सतत त्याची तो सारखाच असल्याची ओळख देतात. जसा तो होता जेव्हा तो या पृथ्वीवर होता, तो अजूनही येथे आज रात्री पवित्र आत्म्याच्या रूपात राहत आहे. तो सदैव जिवंत आहे आणि त्याचे स्वभाव वैशिष्ट्य तो आपल्यातून दाखवतो. जसे तो नेहमी असत आला, तसाच तो अजूनही जिवंत असतानाही. मी आज रात्री आभारी आहे की देव प्राचीन काळी आणि प्रकाराप्रकाराने पूर्वजांशी संदेष्टांच्याद्वारे बोलला. या काळाच्या शेवटी त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे बोलला. ओ, मला कळले नाही की इतका वेळ बोललो. मी ते तसे आहे हे विसरलो. मला क्षमा करा, मी थांबवीन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, महान दयाळू परमेश्वरा, प्रभू, मी कदाचित खूप बोलतो. मी प्रार्थना करीतो देवा, जर मी बोललो तो मला क्षमा कर. परंतु प्रभू, मी जे बोललो त्यासाठी क्षमा मागू शकत नाही. मी तेच बोललो आहे जे तू येथे तुझ्या वचनात सांगितले आहे. आता फक्त एक किंवा दोन वचने तुझ्याकडून प्रभू, जी प्रत्येक जण येथे आज रात्री पाहतील. लहान आजारी लोक बरे होतील जेव्हा ते पाहतील की तू अजूनही आमचा महान प्रमुख याजक आहेस. प्रभू, मी प्रार्थना करीतो की या पुढील काही मिनिटांत तू हा संदेश वास्तवात पुन्हा जिवंत करशील. जे मी वचनाद्वारे सांगितले, आज रात्री तुझे स्वभाव वैशिष्ट्य आमच्यामध्ये तुझी ओळख देऊ की तू काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. कारण आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. फक्त काही क्षण आता आपण, मला जरा उशीर झाला आहे, परंतु तुम्ही थोडा वेळ एक लहान प्रार्थना 15-20 मिनिटांसाठी करण्याकरिता सहन कराल का? जर तुम्ही कराल तर तुमचे हात वर पकडा. म्हणा, आम्ही ठीक आहे, तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला 9:30 सोडण्याचे वचन दिले. आता ती वेळ झाली आहे. अजून 20 मिनिटे आहेत. म्हणून जर तुम्ही मला फक्त 10 मिनिटे द्याल, मी घाई करीन. आपण पाहूया किती प्रार्थना पत्रके त्यांनी आज बाहेर दिली आहेत. हो, आपण त्या रात्री कुठून सुरुवात केली होती? होय, आणि तेव्हा आपण काल रात्री आपण फक्त पवित्र आत्मा, मी आज ऐकत होतो आणि जे सांगितले त्याची पुनरावृत्ती करीत होतो. त्यातील काही फ्रेंच नावे मी पवित्र आत्मा केवळ त्याच प्रकारे मी ते करू शकलो. जरा थांबा आणि पहा, कधी कधी तुम्ही दृष्टांत पाहता तो तपासून पारखून आणि भाषांतर करावे लागते. त्याचा अनुवाद केला आहे. एक दृष्टांत, जसे तुम्ही एक मेंढी बघितली त्याचा अर्थ लोकर असू शकेल. पहा, तुम्हाला त्याचे भाषांतर करावे लागते, समजले? आणि तो दृष्टांत तपासून व पारखून भाषांतर करावे लागते. आणि मी काल रात्री पाहिले, मी ती फ्रेंच नावे उच्चारू शकलो नाही, मला ती लिहावी लागली. आफ्रिकेत आणि त्या एका आफ्रिकेतील जंगली अशिक्षित जमाती आणि इतर मूर्तीपूजक आणि गोष्टी, त्यांची नावे लिहावी लागतात. त्यांना सांगावे लागते ते कोण होते. त्यांच्या भाषेत शब्दलेखन करावे लागते. त्यांना ते काय होते ते समजेल ज्या वेळेला तुम्ही त्याचे शब्दलेखन करीता. परंतु पहा, परंतु त्याला सगळ्या भाषा ठाऊक आहेत. तो सार्वकालिक परमेश्वर आहे. आज रात्री आपण ओ मधील 75 पासून ते 100 पर्यंत सुरुवात करूया. ओ ना, तेच तो म्हणाला, मी ओ ओ. होय, ठीक आहे. कोणाकडे प्रार्थना पत्रक 75 आहे? आपण ते पाहूया. ओ मध्ये प्रार्थना पत्रक ओ 75, ज्या कोणाकडे ते आहे तुमचा हात वर करा. ओ, ठीक आहे, येथे या. 75, 80, 85, 90, 95, 100 जर तुमच्याकडे असेल ह्या मार्गाने या. ठीक आहे, येथपर्यंत रांग करा लवकर, कारण आपल्याकडे वेळ नाही. मी विश्वास करतो की तुम्ही ते कराल. तुमच्या प्रार्थना पत्रकाकडे पहा, तुमच्या शेजाऱ्याच्या प्रार्थना पत्रकाकडे पहा. आणि जर कोणी पांगळा असेल त्यांना थेट प्रार्थना रांगेत आणा. म्हणून जर त्यांच्याकडे ओ, फक्त ओ असेल, 75 ते 100 येथपर्यंत रांग करा. जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जेथे कुठे असाल, बाल्कनीत कुठेही असाल, थेट खाली या आणि लवकरात लवकर रांगेत या. जर तुम्ही याल यासाठी की वेळ वाचावा. आता येथे तुम्ही उरलेले ज्यांच्याकडे प्रार्थना पत्र नाही, तुम्ही तुमचे हात वर करा आणि म्हणा, भाऊ ब्रॅणम, माझ्याकडे प्रार्थना पत्र नाही, परंतु मी विश्वास करीतो. तुमचे हात वर करा. आता लक्ष द्या, मी तुमच्याशी प्रमुख याचकाविषयी बोलणार आहे. तो प्रमुख याजक आहे ज्यास आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती आहे. तो यहोवा इरे प्रभूचा पूर्वी लेले अर्पण, तो यहोवा राफा प्रभू जो तुझे सर्व रोग बरे करीतो। तुम्ही विश्वास करीता का? तो यहोवा मनुष्य आहे, आमची ढाल, आमची शांती आहे, तो अजूनही आहे। ठीक आहे, किती जण विश्वास करीतात की ते सर्व मुक्तीची यहोवाची नावे येशूला लागू होतात? निश्चितच त्याला लागू होतात। का? ते वेगळे करू शकत नाही, म्हणून त्याच्याकडे ते सर्व असले पाहिजे। आणि जर तो अजूनही यहोवा इरे, तो यहोवा राफा आहे, जर तो यहोवा इरे, तो यहोवा इरे म्हणजे प्रभूचे मुक्तीसाठी पुरविलेले अर्पण आहे, तेव्हा तो यहोवा राफा, तो आपले सर्व रोग बरे करीतो। आमेन। आरोग्य फक्त देवाकडूनच येते। ठीक आहे, जेव्हा लोक रांगा करीत आहेत, माझ्याकडे हे पाहण्यासाठी वेळ नाही की ते कोण आहेत आणि ते काय आहेत, परंतु आता येथे बाहेर असणारे सर्व जाणतात की मी तुम्हाला ओळखीत नाही। तुमचे हात भर करा, म्हणा मला देवाची गरज आहे, परंतु भाऊ ब्रॅनम तुम्ही मला ओळखीत नाही, परंतु मला देवाची गरज आहे, मी फक्त माझा हात वर करीत आहे। आता जर तुम्ही काही मिनिटांसाठी स्थिर व्हा, लक्ष द्या, सावध असा, शांत व्हा। आता माझा अर्थ असा नाही जेव्हा मी म्हणतो शांत व्हा, जर प्रभू काही करतो, तुम्हाला प्रभूची स्तुती करायची असेल ती आराधना आहे, परंतु मला सांगायचे आहे फक्त सभोवती धावणे, उभे राहणे, तुम्हाला ठाऊक आहे ते अनादरशील आहे, समजले? आणि पवित्र आत्मा खूप भयपूर्ण आहे, समजले? तशासारखे काही मला दूर करते आणि मला तेव्हा युद्ध पुन्हा करावे लागते, समजले? परंतु जर तुम्ही लक्ष द्याल, तुम्हाला त्याचे पहिले अभिवचन आठवते का? लोकांना तुझ्या विश्वासात आण आणि मग प्रामाणिक राहा। प्रार्थनेसमोर काहीच उभे राहणार नाही। तुम्हाला ते लक्षात आहे का? ते खरे आहे आणि मी ते कधी पडताना अजून पाहिले नाही आणि ते कधीच पडणार नाही। तो देव आहे। आता आपण प्रार्थना रांगेत घाई करूया, यासाठी की आपण शक्य होईल तितके जण घेऊया लोकांकरिता। परंतु तुम्ही ज्यांच्याकडे प्रार्थनापत्रे आहेत आणि आज रात्री बोलावले गेले नाहीत, तुमचे पत्र पकडून धरा, आम्ही तुमच्याकडे येणार आहोत। ठीक आहे, आता तुम्ही जे बाहेर प्रार्थना पत्रकाशिवाय आहात, लक्ष द्या, किंवा तुम्ही तेथे बाहेर असलेली, तुमच्याकडे प्रार्थना पत्रके आहेत किंवा नाही, फक्त विश्वास करा की तो इब्री चौथ्या अध्यायासारखा येथे आहे। तो प्रमुख याजक आहे ज्यास आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती आहे। पहा की तो तोच आहे। पहा की यहोवाने त्याला त्याच्या लोकांमध्ये दर्शविलेले आहे, जसे त्याने सदोमाच्या दिवसात केले। ठीक आहे, ठीक आहे महाशय। आता आपण प्रार्थना करूया, खऱ्या आदराने येऊया। आता लक्ष द्या, देवाकडील एक शब्दही कोणाच्या बोलण्यापेक्षा अधिक आहे। आता हा मनुष्य येथे, मी त्याला ओळखीत नाही आणि मला वाटते तो तू माझ्यासाठी अनोळखी आहेस। तू आहेस का महाशय? तू अनोळखी आहेस। आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की आपल्याला दोघांना एके दिवशी देवाच्या उपस्थितीत उभे राहायचे आहे, मनुष्य म्हणून आपल्याला तेथे भेटायचे आहे। ही आपली पहिलीच भेट आहे। आता जर तू येथे आला आहेस, जर तू आजारी आहेस, मला ठाऊक नाही ते कदाचित दुसरे काही असेल, पहा, परंतु जर मी हात तुझ्यावर ठेवून म्हणालो प्रभूची स्तुती असो, जा बरा हो, ते ठीक आहे, तू त्यावर विश्वास ठेवू शकतो। परंतु काय जर त्याने तुला तुझ्या बरोबर काय झाले आहे ते सांगितले तर? आता बघ, ही वेगळी गोष्ट आहे। तर तुला माहित आहे की ते त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख देते। पहा, ते माझे स्वभाव वैशिष्ट्य नसणार, मी एक मनुष्य आहे, मला त्याच्याविषयी काहीच कळणार नाही। मी त्याला म्हणालो मी तुला ओळखत नाही, तो मला ओळखत नाही, परंतु त्याने काय होईल? ते येशू ख्रिस्ताच्या स्वभाव वैशिष्ट्याची ओळख देते, जो काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे। समजून की तो मी असू शकत नाही, मी असू शकत नाही, कारण मी त्या मनुष्यास ओळखत नाही। मी माझे हात उंच करतो, येथे वचन आहे, समजले? मी त्याला ओळखत नाही, तो मला ओळखत नाही, परंतु येशू ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य। जर येशू येथे उभा असता आणि तो आजारी आहे, जर तो म्हणे प्रभू येशू मला बरे कर, येशूने त्याला काय म्हटले असते? मी ते अगोदरच केले आहे, ते बरोबर आहे। तो आपल्या दुष्कर्मासाठी ठेचला गेला, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे। सर्व मुक्ती जी आपण प्राप्त करू शकतो ही कलवरीवर पूर्ण झाली, तेथूनच तो विश्वास आहे। त्याने पूर्ण केलेल्या कामावर विश्वास ठेवणे, हे बरोबर आहे का? ठीक आहे। आता जर येशू जिवंत आहे आणि मी त्याच्या वचनाविषयी बोललो आहे, येथे तुम्ही आहात, त्या साधेपणाकडे आणि विश्वासाकडे परत या। त्याच्या वचनावर विश्वास ठेवून जेव्हा तुम्हाला त्या रात्री भेटला, तो म्हणाला तुला कळेल की तुला त्यांच्या हृदयातील रहस्य देखील कळतील। ते जर हाताच्या पहिल्या चिन्हावर विश्वास ठेवणार नाही, त्यांना यावर विश्वास ठेवावा लागेल, समजले? ते त्यांनी केले नाही तर रक्त पृथ्वीला शापित करेल, जसे ते मोशेच्या काळात झाले। म्हणाला जर त्यांनी या दोन्ही चिन्हावर विश्वास ठेवला नाही तर रक्त पृथ्वीवर ओत, पहा पाणी पृथ्वीवर ओत ते रक्त होईल। आता फक्त हे पाहण्यासाठी जर मी तुझी समस्या काय आहे हे समजू शकलो तर ते तुझे समाधान करेल आणि तुला विश्वास ठेवण्यास लावेल की नाही, तुम्हाला ठाऊक आहे। हे त्या व्यक्तीचे, येशू ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य आहे ज्याविषयी मी बोलत आहे। तो मनुष्य जसे मी त्याच्याकडे पाहिले मागे सरला, त्याच्यावर छाया होती, तेथे एकही गोष्ट नाही की औषध मनुष्यास आजत गायत मदत करू शकेल. तो मरणाच्या अवस्थेत होता, ते बरोबर आहे. त्याची एक शस्त्रक्रिया झाली होती आणि ती शस्त्रक्रिया मूत्राशयासंबंधीची शस्त्रक्रिया होती आणि तो कर्करोग आहे आणि तो कर्करोग तुझ्यात सर्वत्र पसरला आहे. जर हे खरे आहे तुझा हात वर कर, फक्त देवच त्याला बरे करू शकतो. परंतु पहा महाशय, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. ते सैतानाने कदाचित डॉक्टरच्या सुरीपासून लपवून ठेवले असेल, परंतु तो देवापासून लपवू शकत नाही. तू त्यावर विश्वास ठेवतोस का? तर मी प्रार्थना करीतो की येशू ख्रिस्ताच्या नावाने ती गोष्ट त्याला सोडून जावो, तो मनुष्य जिवंत राहो. काहीच नाही, फक्त अशक्त झाला आहे. ठीक आहे, तुम्ही आणि मी एकमेकांस अनोळखी आहोत. एक पुरुष आणि एक स्त्री भेटतात. आता पुरुषासारखा मी तुला ओळखत नाही आणि एका स्त्रीसारखी तू मला ओळखत नाहीस. तू फक्त माझे नाव किंवा फोटो किंवा तसेच काही पाहिले असेल, त्यापेक्षा अधिक नाही. परंतु आपण एकमेकास ओळखीत नाही. ते आपले चारित्र्य आहे. आपल्याला एकमेकांचे चारित्र्य ठाऊक नाही. परंतु ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य तो वचन आहे आणि वचन या दिवसासाठी दिले आहे. ते सांगताना तुम्ही मला ऐकले आहे. मग त्याचे स्वभाव वैशिष्ट्य येथे त्याची ओळख देते. मी त्याची ओळख देणार नाही. मी तुम्हाला ओळखीत नाही. तुम्हाला समजले? आपली मंडळी हे समजते का? समजले? मी एक मनुष्य आहे. मी केवळ तुमचा भाऊ आहे. जसे त्या विहिरीकडील स्त्री काहीतरी चुकीचे बोलली, तुझ्याबरोबर काहीतरी चुकीचे आहे आणि तुला काय हवे किंवा तू येथे कशासाठी आला आहेस, परमेश्वर त्याचा न्याय करो. तू रक्तशयाच्या अवस्थेतून जात आहेस. ते खरे आहे, आहे की नाही? मी सतत त्यावर प्रहार केला. कोणीतरी विचार करीत आहे की मी तो अंदाज केला. मी तो अंदाज केला नाही. नाही, प्रत्येक वेळी कधीतरी मला तसे वाटते. कोणीतरी, तुम्ही तुमचे विचार आता लपवू शकत नाही. आता तेथे अंदाजे मला माहित आहे दोन खरे दुष्ट संशयवादी तेथे बसलेले आहेत. समजले? म्हणून आता लक्षात ठेवा, मी तुमचे नावही पुकारू शकतो, देवही करू शकतो. म्हणून तुम्ही तसा विचार करणे सोडून द्या. मला तुम्हाला दाखवू द्या. तेथे पहा, बाई माझ्याकडे पहा. मला ठाऊक नाही त्याने तुला काय सांगितले, परंतु मला ठाऊक आहे तो काय आहे आणि ते त्याचे स्वभाव वैशिष्ट्ये ओळखले आहे. होय, ती रक्तशयाची अवस्था आहे, रक्त आणि पाणी. आता येथे काहीतरी आहे. पहा, जर ते समजत असतील की हे अंदाज करणे आहे, तू तुझ्या मुलाला घेऊन ये, ज्याच्यासाठी तू प्रार्थना करीत आहे, जो येथे आहे. ते बरोबर आहे, तो टॉन्सिल जिभेखालील ग्रंथी त्याच्या घशात आहे. ते शस्त्रक्रियेसाठी वर आलेले आहेत. ते बरोबर आहे ना? तो रुमाल घे आणि त्याच्या त्या भागावर ठेव आणि विश्वास कर. संशय करू नको. त्यासाठी शस्त्रक्रियेची गरज नाही. आता तुझ्या संपूर्ण अंतकरणाने विश्वास ठेव. तू कशी आहेस? गोष्ट अशी आहे येथे या स्त्रीसाठी की तू कशा तरी विषयी घाबरतेस. तू घाबरली आहेस की जन्म खून कर्करोगात बदलली आहे. आता जा, विश्वास कर आणि ते तसे होणार नाही. फक्त जा, तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास कर. स्वभाव वैशिष्ट्ये माझे नाही, त्याचे. तुम्ही आता विश्वास करीता का? त्यामुळे प्रत्येक जणाने विश्वास केला पाहिजे. आता मी तुला ओळखत नाही. मी तुझ्यासाठी अनोळखी आहे. परमेश्वर तुला ओळखतो. तू यावर विश्वास ठेवतेस काय? तुला ठाऊक आहे की मी तुला ओळखत नाही आणि तुला ठाऊक आहे की तू मला ओळखत नाही. म्हणून तू विश्वास करतेस की हा आत्मा जो बोलत आहे तो माझा आत्मा असू शकत नाही, कारण मी एक मनुष्य म्हणून मी तुला ओळखीत नाही. परंतु अभिवचन दिलेल्या वचनाचे स्वभाव वैशिष्ट्य हे आहे की वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. तू खूप आजारी आहे. तुला स्त्रीविषयी समस्या होती. ती गर्भाशय होती आणि गर्भाशयात कर्करोग होता आणि तू गेलीस आणि काही प्रकारचे उपचार घेतले. ते किरणोत्सर्जनाचे उपचार केले आणि केवळ एक गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे तो तुझ्या सर्व ठिकाणी पसरला. आणि जर देवाने तुला बरे केले नाही तर तू मरशील. ते खरे आहे. आता तू विश्वास ठेवतेस की तो तुला बरे करील? स्वर्गीचा परमेश्वर त्या सैतानाला धमकावू जो डॉक्टर पासून लपला आहे. तो किरणोत्सर्जनापासूनही कदाचित लपला आहे, परंतु पवित्र आत्म्यापासून नाही. जा आता बहिणी, त्याच्यावर विश्वास कर. बिलकुल अविश्वास करू नको, परंतु विश्वास कर. तू विश्वास करतोस की देव अस्तमाच्या स्थितीतून बरे करू शकतो आणि तुला बरे करू शकतो? तू ते विश्वास करीतोस? मग तुझ्या मार्गावर जा. आनंदाने म्हणत जा, प्रभू मी तुझा आभारी आहे. मी विश्वास करीतो की माझा अस्तमा निघून गेला आहे. तू कशी आहेस? तू निराश आहेस, तू फार काळापासून निराश आहे. तेथे आत तेथे पाचक व्रण झाला आहे, तो तुझ्या पोटात झाला आहे, त्यामुळे तुझ्या पोटात समस्या झाली आहे आणि तू तुझे जेवण खाऊ इच्छितो. तू जे मी तुला करण्यास सांगेन ते करशील का? जा, येशू ख्रिस्ताच्या नावाने खा. तू तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास करीतेस काय? तू एक शक्तिमान चांगली तरुण स्त्री दिसतेस. तू विश्वास करीतेस की मी त्याचा सेवक आहे? तू विश्वास करीतेस की त्याचे स्वभाव वैशिष्ट्य येथेही असू शकते? वचन स्वतः आणि या दिवसाचे अभिवचन जी कृत्य मी करीतो ती तुम्हीही कराल. मी बरे करू शकत नाही, त्याने ते पूर्वीच करून ठेवले आहे, परंतु त्याचे स्वभाव वैशिष्ट्य त्याला प्रकट करतात, सांगू शकतात तुझ्या बरोबर काय चुकीचे आहे. तुला स्त्रीची समस्या आहे, स्त्रीची पीडा, तू विश्वास करीतेस काय? परमेश्वर ती आज बरे करी. तुझ्या मार्गाने जा, ते तुला आणखी त्रास देणार नाही. तुझ्या पूर्ण हृदयाने विश्वास कर. तू विश्वास करीतेस की मी त्याचा सेवक आहे? जर देव मला तुझा त्रास काय आहे ते सांगेल, तर तू विश्वास ठेवशील की ते येशू ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य आहे, ते तुझ्या पाठीत आहे, तो आणखी नसणार. जा, तुझ्या पूर्ण अंतकरणाने विश्वास कर, विश्वास कर. ए बाई, तुला ही पोटाचा त्रास आहे, तुझ्या पूर्ण अंतकरणाने विश्वास कर आणि जा, तुझे जेवण खा, त्याविषयी विसरून जा. येशू ख्रिस्त तुला बरे करतो. ये, तुझी समस्या तुझे रक्त आहे, तुला डायबिटीज आहे. तू विश्वास करतोस की परमेश्वर तुला बरे करील आणि तुला त्यापासून आरोग्य देईल. तुझ्या मार्गाने जा आणि म्हणा, तुझा आभारी आहे, प्रभू येशू तुला बरे करीतो. जा, तुझ्या सर्व हृदयाने विश्वास कर. ये, तुझी पाठ, तू विश्वास करतो की देव तुझ्या पाठीला आरोग्य देईल आणि तुला बरे करील. तुझ्या मार्गाने जा आणि आनंद कर आणि सांग, मी तुझे आभार मानतो प्रभू येशू. तुला ही काही समस्या तुझ्या पाठीत आहे, फक्त बोलत चाल, प्रभू तुझा आभारी आहे, मी बरे झालो आहे. त्यावर तुझ्या सर्व हृदयाने विश्वास कर. तुलाही पाठीचा त्रास आहे, तुला त्याविषयी काय ठाऊक आहे? आता तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास कर आणि तुझ्या मार्गाने जा आणि बरा हो. विश्वास कर, येशू ख्रिस्त तुला बरे करीतो. जर तू विश्वास करशील, सर्व गोष्टी शक्य आहेत. ठीक आहे, जर मी तुला काहीच सांगितले नाही तर काय, फक्त जा आणि तुझे हात तिच्यावर ठेव. तू विश्वास करीतो की ती बरी होईल, त्याने पाहिले काय झाले आहे. तू विश्वास करीतो ती होईल. येथे ये, मी या सैतानाला येशू ख्रिस्ताच्या नावाने पुन्हा पाठवतो. देवाचे सामर्थ्य या मुलाला बरे करू. आमेन. संशय करू नको, मुळीच संशय करू नको आणि ती बरी होईल. तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास कर. जर परमेश्वर तुला बरे करीत नाही तर तू एक दिवशी संधिवातामुळे कुबड्यांवर असशील, परंतु तू विश्वास कर की परमेश्वराने तुझा संधिवात बरा केला आहे. तर जा, सांग, प्रभू तुझा धन्यवाद करतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवीन आणि तू मला बरे कर. ठीक आहे, आता ये. हे खरोखर तुझे वय आहे, तू खरेच निराश आहेस. संध्याकाळी खूप निराश होतोस जेव्हा तू काम करतो आणि सर्व गोष्टी, तू खरा निराश होतो. आता तू विश्वास करतोस, ते आता आणखी तुला त्रास देणार नाही. तुझ्या मार्गाने म्हणत जा, प्रभू येशू तुझा धन्यवाद करतो. या महाशय, तू विश्वास करीतोस की परमेश्वर तुझ्या हृदयाचा त्रास बरा करीतो, तो बरे करील. फक्त बोलत जा, प्रभू येशू तुझा धन्यवाद करीतो. परमेश्वर क्षयरोगापासून आरोग्य देतो आणि बरे सुद्धा करीतो. ते तू तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास करीतोस का? ठीक आहे, तुझ्या मार्गावर जा आणि आनंदाने म्हणत जा, प्रभू येशू तुझा धन्यवाद करीतो. तेथे जे बाहेर आहेत तुमच्याविषयी काय, तुम्ही विश्वास करीता? प्रेक्षकांविषयी काय, तुम्हा प्रेक्षकांमधील कोणी आता विश्वास करता? हा मनुष्य येथे बसलेला आहे, त्याच्या फुफ्फुसाच्या नळीला सूज आली आहे. तू विश्वास करीतोस की देव तुझा श्वास नलिके संबंधित त्रास बरा करील? ठीक आहे, तर तू जे मागितले ते तुला मिळू शकते. आमेन. उच्च रक्तदाब जो तेथे त्याच्या मागे बसलेला आहे, तू विश्वास करीतो की देव तुझा उच्च रक्तदाब बरा करील? महाशय, तो तुला सोडून गेला आहे. मी त्याला ओळखत नाही, कधीच माझ्या आयुष्यात त्याला पाहिले नाही. महाशय, सांगा, तू विश्वास करीतो की तुझ्या स्नायू मध्ये आलेला अकोंचित झटका, मज्जातंतू विषयी स्नायूंचा झटका, तू विश्वास करीतो की देव तो बरा करील? तू करीतोस काय? जर तू विश्वास करतो तर तुझे हात वर कर. ठीक आहे, तुझी पत्नी तेथे बसलेली आहे, तिला सायनसचा त्रास झाला आहे, तू विश्वास ठेवतेस तो दूर झाला आहे. बहिणी, ती स्त्री तेथे मागे बसलेली आहे, तिच्या मज्जातंतूला सूज व वेदना आहे. बाई, तू विश्वास करते की देव तुझी त्या मज्जातंतूची सूज व वेदना बरे करील? येथे एक स्त्री लहान कोटसह लाल कोट घालून आहे, ती तेथे बसलेली आहे, तिला हे सायनसचा त्रास आहे. तू विश्वास करीते की देव तुझ्या सायनसचा त्रास बरा करील? तुझा हात वर कर जर तू त्यावर विश्वास ठेवतेस. आमच्यातील कोण विश्वास करीतात की येशू ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य येथे आज रात्री आहे? तुमचे हात वर करा, म्हणा मी त्यावर विश्वास करतो. येथे जे सर्व उपस्थित आहे त्याला तुमचा आरोग्यदाता म्हणून स्वीकारतील. तुमच्या पायावर उभे राहा आणि म्हणा मी त्यावर विश्वास करतो. वर करा, उभे राहा तुमच्या खुर्च्यांवरून. जे काही असे, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. मी त्याला प्रभू परमेश्वराच्या नावाने तुम्हाला देतो.